That day on Calvary, this message by Brother William Marion Branham was delivered on Sunday morning, 25th September 1960, at the Branham Tabernacle in Jeffersonville, Indiana, USA. त्या दिवशी कल्वरीवर हा संदेश भाऊ विल्यम मॅरियन ब्रॅनम यांच्याद्वारे मूळ स्वरूपात इंग्रजीमध्ये रविवार सकाळी 25 सप्टेंबर 1960 रोजी ब्रॅनम टॅबरनेकल जेफरसनविले इंडियाना संयुक्त राज्य अमेरिका येथे प्रचार केला गेला.
It's a privilege to be here at the tabernacle again this morning to serve the Lord in the way of preaching the word and praying for the sick. And I am very grateful for this day.
धन्यवाद भाऊ नेवील. बंधू नेवील, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. खूप खूप धन्यवाद. सुप्रभात मित्रांनो, आज सकाळी येथे आराधनालयात परत असणे हे भाग्य आहे. प्रभूची सेवा करण्यासाठी, वचन प्रचार करण्याद्वारे आणि आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्याद्वारे आणि या दिवसाबद्दल मी मनापासून कृतज्ञ आहे.
And I was amazed just as I come in, a brother walked up and said, I don't want to be like the unworthy leper that was healed. It's Brother Wright. I prayed for him and the Lord has healed him completely.
आणि जसा मी आत आलो मी चकित झालो. एक भाऊ वर गेला आणि म्हणाला, मी त्या बरे झालेल्या अपात्र कुष्ठरोगासारखा होऊ इच्छित नाही. तो बंधू राईट आहे. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभूने त्याला पूर्णत बरे केले.
And he came up weeping to shake my hand and say that he would want to thank the Lord for being healed. He wanted to return and give thanks. It's all gone. He's perfectly well now. We are grateful for those testimonies.
आणि मला हस्तांदोलन करण्यासाठी तो रडत आला आणि म्हणाला की त्याला बरे केल्याबद्दल प्रभूचे आभार मानू इच्छितो. त्याला परत येऊन प्रभूचे आभार मानायचे होते. ते पूर्णतः निघून गेले आहे. तो आता पूर्ण बरा झाला आहे. त्या साक्षीसाठी आम्ही कृतज्ञ आहोत.
And Charlie, you and Brother Jeffries, if you wish to, come up here and take these seats up here. And you're more than welcome, so you won't have to stand. The other brother there, Brother Woods, just come up here. There's a couple of places here on the bench, so you won't have to stand up. I believe a couple of places here. And yes, you could be more than welcome to come and take these places.
आणि चार्ली, आपण आणि बंधू जेफ्रीस, आपण इच्छित असाल तर येथे वर या आणि येथे वर बसा आणि आपले मनपूर्वक स्वागत आहे. म्हणून आपल्याला इथे उभे राहावे लागणार नाही. तेथे दुसरे भाऊ आणि भाऊ वूड नुकतेच येथे आले आहेत. आपण येथे थोडीशी येथे बाकांवर काही जागा आहेत, जेणेकरून आपल्याला उभे राहण्याची गरज नाही. माझा विश्वास आहे की येथे काही जागा आहेत आणि होय, या ठिकाणी येण्यास आणि या जागा घेण्यास आपले फार फार स्वागत आहे.
Glad to, I believe it was said one time, I was happy when they said unto me, God bless you.
I'd like to be closer to the preacher.
Thank you. I was happy when they said unto me, let us go into the house of the Lord.
Amen.
That's the Christian's privilege and joy to go to the house of the Lord.
आपल्याला आनंद झाला आहे. माझा विश्वास आहे की असे एकदा सांगितले गेले होते. जेव्हा त्यांनी मला सांगितले तेव्हा मला आनंद झाला. बंधू, देव तुम्हाला आशीर्वाद देऊ. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला आनंद झाला जेव्हा ते मला म्हणाले, आपण प्रभूच्या घरात जाऊया. प्रभूच्या घरात जाणे हे ख्रिस्ती लोकांचे भाग्य व आनंद आहे.
Looking around, seeing so many of my friends in this morning, I am highly elated over this. I'm glad to see brother and sister Doc here from Ohio. I see brother and sister Armstrong back there all the way from Ohio. God bless you all too.
आज सकाळी माझ्या बऱ्याच मित्रांना सभोवती पाहून मी अतिशय आनंदित आहे. ओहियोहून येथे भाऊ आणि बहीण डॉचला पाहून मी आनंदित झालो आहे. मी मागे तेथे भाऊ आणि बहीण आर्मस्ट्रॉंग पाहत आहे, जे थेट ओहियोहून आले आहेत. देव तुम्हा सर्वांनाही आशीर्वाद देऊ.
And let's look around, you see so many, it'd be kind of hard to get all their names. Sister Hoover, we're glad to see you in this morning from down in Kentucky. And Charlie and Nellie, Brother Jeffries and his family, and just so many in from out of the city.
आणि अरे आजूबाजूला पाहत असताना आपण बऱ्याच जणांना पाहता त्या सर्वांची नावे घेणे ही एक प्रकारे कठीण गोष्ट आहे. आज सकाळी केंटकीमधून बहीण हुवर तुम्हाला पाहून आम्ही आनंदित आहो, आणि चार्ली आणि नेल्ली, भाऊ जेफ्रीस आणि त्यांचे कुटुंब, आणि शहराबाहेरून बरेच लोक आले आहेत.
So we're expecting a great time in the Lord this morning. Expecting God to meet us in a way to bless our souls and to minister to us the things that we have need of.
म्हणून आज सकाळी आम्ही प्रभूमध्ये एक महान समय मिळण्याची अपेक्षा करीत आहो. अपेक्षा करीत आहो की देव अशा प्रकारे आपली भेट घेईल की आपल्या आत्म्यास आशीर्वाद मिळेल आणि आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या मिळतील.
And as I view around over the place, if I go to call in all my friends around here, I take most of the morning saying different ones.
आणि मी या ठिकाणाला सर्व बाजूने पाहत आहे. जर मी येथे सर्व माझ्या मित्रांना बोलवण्यास गेलो तर मी या सकाळचा सर्वाधिक वेळ घेईन. सगळ्यांशी बोलत असता
makes me feel good to get back to church to see all the people in. Get to meet. What will it be when we get to heaven and we meet there for that great time of everlasting eternal fellowship together around the throne of God and the very blessings that we have all cherished.
मला चर्च मध्ये परत येताना सर्व लोकांना पाहताना भेटताना बरे वाटत आहे. तर ते कसे असेल जेव्हा आपण स्वर्गात जाऊ आणि आम्ही तेथे अनंत काळाच्या महान समयासाठी अनंत काळाच्या सहभागीतेत एकत्र भेटू देवाच्या राजासनाभोवती, आणि ते सर्व आशीर्वाद जे आपण हृदयात जतन केले आहेत
with his spirit upon us to worship and serve him for all eternity, never to grow tired.
आपण तेथे त्याच्या प्रतिरूपाप्रमाणे आणि त्याच्या प्रतिमेमध्ये बनविले जाऊ आणि त्याचा आत्मा आपल्यावर अनंत काळापर्यंत त्याची उपासना आणि सेवा करण्यासाठी असेल. कधीही थकणार नाहीत.
Just think, there's not anything that you can think of that you like to do but what once in a while you tire in doing it. Charlie, I guess you and I squirrel hunt more than that. Anything that we like to do in the way of that, but you know, you get tired doing it.
जरा विचार करा. असे काहीही नाही जे आपण विचार करू शकता, जे आपण करू इच्छिता पण कधीतरी ते करताना तुम्ही थकता. चार्ली, मला वाटते तुम्हाला आणि मला असे करण्यास आवडत असलेल्या कोणत्याही गोष्टींपेक्षा खारीची शिकार करण्यास आवडते तशा प्रकारे. पण तुम्हाला माहित आहे, तुम्हाला हे करत असताना थकवा येतो.
And I like to hike, get into the mountains and just hike, but I get tired sometimes. You want to do something else.
आणि मला डोंगर चढणे, डोंगरावर जाणे आणि केवळ दूरवर चालणे आवडते. पण कधीतरी मी थकतो. तुम्हाला काहीतरी करावेसे वाटते.
And I like to drive. Sometimes I get feeling kind of tired and wore out and nerves on edge. I'll just jump my car and take out and hold to the steering wheel going down the road singing, I'm so glad that I can say I'm one of them or something.
आणि मला गाडी चालविणे आवडते. कधी कधी मला एक प्रकारचा कंटाळा येतो व थकवा येतो. नसा आखडतात. मी फक्त माझ्या कारमध्ये उडी घेतो आणि बाहेर येतो आणि रस्त्यावरून जाताना स्टेअरिंगवर धरतो. गाणे गात मी इतका आनंदी आहे की मी म्हणू शकतो मी त्यांच्यापैकी एक आहे किंवा काहीतरी असे.
Just gripping that wheel and singing and stomping my foot and shouting and well, after a while I get tired. And then I return back home, start something else.
फक्त ते चाक पकडून आणि गाणे गात आणि माझ्या पायाने ठेका देत आणि ओरडत आणि बरं थोड्या वेळाने मी थकतो आणि मग मी घरी परत येतो आणि काहीतरी वेगळे सुरू करतो.
But when we get to worship in God in that new kingdom, there'll never be a tired moment. Just will always be a blessing just on and on.
परंतु जेव्हा आपण त्या नवीन राज्यात देवाची उपासना करू तेव्हा तेथे कधीही थकण्याचा क्षण येणार नाही. तेथे फक्त सदैव आशीर्वाद असेल, अधिक आणि अधिक.
Of course we'll be changed then, we'll not be like we are now. We'll be different creatures than we are at this time. So we are happy.
परंतु अर्थातच त्यानंतर आपण बदलले जाऊ. आपण आता जसे आहोत तसे नसणार, आपण वेगळे असणार. आपण आता आहोत त्यापेक्षा वेगळे प्राणी असणार, म्हणून आम्ही आनंदी आहोत.
I was just thinking, I don't know whether I recorded this or not, Brother Charlie, some time ago I was down in Kentucky with him and he said, Brother Bram, you think in the millennium you and I will squirrel hunt? I said, I don't think so, Charlie.
मी केवळ विचार करीत होतो, मला ठाऊक नाही की मी हे कधी केले आहे, याचा उल्लेख केला आहे की नाही. भाऊ चार्ली, काही काळापूर्वी मी त्यांच्याबरोबर केंटकीमध्ये होतो आणि त्याने म्हटले, भाऊ ब्रॅनम, तुम्हाला असं वाटते सहस्त्रवधीच्या काळात तुम्ही आणि मी खारीची शिकार करणारे असू? मी म्हणालो, चार्ली, मला असं वाटत नाही. ते म्हणाले, ठीक आहे, आम्हाला ते खूप चांगले वाटले. ते म्हणाले, तुम्हाला वाटते की आपण सहस्त्रवधीच्या काळामध्ये येऊ तेव्हा आपण तसे करू? मी म्हणालो, नाही, सहस्त्रवधीच्या काळामध्ये काहीही मारले जाणार नाही.
And he said, well, we just like that. I said, Charlie, what if I could convince you that one time you were a hog and you had raised to a higher being, to being a human being, would you ever want to go back and enjoy the pleasures of a hog? I said, no.
आणि तो म्हणाला, बरं, आम्हाला ते फक्त आवडलं. मी म्हणालो, चार्ली, जर एकेकाळी तू डुक्कर होतास, हे मी तुला पटवू शकलो तर काय होईल? आणि तुला एक उच्च मानव प्राणी, मानव होण्यासाठी उठविले गेले तर तुम्ही परत जाऊन आणि एखाद्या डुकराचा आनंद उपभोगायची इच्छा कराल का? म्हणाला, नाही.
I said, see, you'd be so much higher than the hog now you're human, you never want to be a hog anymore. I said, I multiply that by 10,000. That's what you'll be when you're changed from here to what you will be. You'll never want to be human again.
मी म्हणालो, पहा, आपण डुकरापेक्षा कितीतरी उच्च आहात. आता आपण मनुष्य आहात. तुम्हाला यापुढे कधीही डुक्कर होण्याची इच्छा होणार नाही. मी म्हणालो, आता त्यास 10,000 गुणाकार करा आणि तेच तुम्ही असाल जेव्हा तुम्ही येथून बदलले जाल. जे तुम्ही व्हाल मग तुम्हाला कधीच पुन्हा मनुष्य व्हायचे वाटणार नाही.
I'm so glad just for the thoughts of it, knowing that someday we will climb higher.
ते बरोबर आहे, ते काहीतरी वेगळंच असेल. मला केवळ त्या विचारांनी इतका आनंद वाटतो की एके दिवशी आपण त्या उच्च ठिकाणी चढणार आहोत.
Well, now, if the Lord is willing, next Sunday, which will be about, then I'm going to leave to go out into Wyoming with a good friend, or out into Idaho with a good friend of mine. Brother Minor Argan Bright, Brother Clayton Moore, the Christian businessman.
बर, आता जर प्रभूची इच्छा असेल तर पुढच्या रविवारी, जे जवळपास, मग मी माझ्या चांगल्या मित्रासह वायमिंगला किंवा आयडोहोमध्ये माझ्या एका चांगल्या मित्रासह जाण्यासाठी निघणार आहोत. बंधू मायनर आर्गन ब्राईट, बंधू क्लेट सोनमोर, द क्रिश्चियन बिझनेसमॅन.
नेक्स्ट वीक, वीक आफ्टर नेक्स्ट, इट इज नाउ द 7th, आई एम टू बी इन Dallas, Texas, at the Voice of Healing Convention. And my speaking night is the 7th.
पुढील आठवड्यात, पुढच्या आठवड्यानंतर, आता 7 आहे, मी व्हॉइस ऑफ हिलिंग कन्व्हेन्शन मध्ये टेक्सासच्या डॅलस येथे असणार आहे आणि मी 7 रात्री प्रचार करणार आहे.
And then I return back to go over into Idaho with Brother Argan Bright and the Christian businessman. Maybe have one night at Minneapolis before we leave. And then one Christian businessman's breakfast.
आणि नंतर मी परतल्यावर बंधू आर्गन ब्राईट आणि ख्रिश्चन बिझनेसमॅन समवेत आयडाहो मध्ये जाणार आहे. आम्ही निघण्यापूर्वी मिनिपोलिस येथे कदाचित एक रात्र राहू आणि मग एक ख्रिश्चन बिझनेसमॅन ब्रेकफास्ट येथे.
The Lord is willing, next Sunday morning I want to be back here at Tabernacle again.
Amen.
And if that's permissible and be the will of the Lord. And I want to speak on the subject of the whirlwind in the wind, if the Lord is willing. It seemed to be on my heart all week.
प्रभूची इच्छा असल्यास पुढच्या रविवारी सकाळी मला पुन्हा प्रार्थना गृहात परत यायचे आहे आणि जर ते परवानगी योग्य असेल आणि परमेश्वराची इच्छा असेल तर आणि जर प्रभूची इच्छा असेल तर मला व्हर्लविंड इन द विंड या विषयावर बोलायचे आहे संपूर्ण आठवडाभर ते माझ्या अंतकरणात असल्यासारखे वाटत आहे.
Got this thought, that day on Calvary, and I want to speak on that this morning, that day on Calvary.
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे अंदाजे 4 वाजता मी उठलो आणि मला हा विचार आला त्या दिवशी कलवरीवर आणि मला आज सकाळी त्यावर बोलायचे आहे त्या दिवशी कलवरीवर.
And now for this reading, let's turn now in our Bibles in the scripture to the Gospel of St. Matthew at the 27th chapter.
आणि आता या वाचनासाठी आपण आपल्या बायबलमध्ये पवित्र शास्त्रात वळूया संत मत्त्यकृत शुभवर्तमानाचा 27वा अध्याय.
And we'll begin with the 27th verse and read a portion of this scripture to get our backgrounds, and then we'll start right away, and after the preaching service, then we're going to have prayer for the sick.
आणि आपण 27व्या वचनापासून प्रारंभ करू आणि या पवित्र वचनाचा एक भाग वाचू आपली पार्श्वभूमी कळण्यासाठी. मग आपण त्वरित प्रारंभ करू आणि प्रचार सभेनंतर आपण आजारी लोकांसाठी प्रार्थना करणार आहोत.
And all since the last time here, just bringing back in pattering of my new type of ministry, I had more return testimonies from that meeting than I have in any for a long time.
आणि अरे मागील वेळेपासून येथे परत आणत आहे आणि माझ्या नवीन प्रकारच्या सेवकाची रचना बनवित आहे. बऱ्याच समयापासून मला मिळालेल्या साक्षीपेक्षा या सभेतून मला खूप साक्ष मिळाले आहेत.
There's something about that you must contact the person, regardless of how much supernaturally shown. But see, healing has to lay upon the individual's faith.
याबद्दल असे काहीतरी आहे की ते कितीही अलौकिक असले तरी याची पर्वा न करता आपण त्या व्यक्तीशी संपर्क साधला पाहिजे. पण पहा, आरोग्य हे त्या व्यक्तीच्या विश्वासावर अवलंबून असते.
Now, if the individual has faith and they see, like the Holy Spirit go over the audience and say certain things happen, and that you're such and such a name and you come from such a place and a certain thing that you've done and it will be this way, and see all of it happen just that way, yet the individual sitting there should look up and say, that has to be God. I accept my healing.
आता एखाद्याचा विश्वास असल्यास आणि ते पाहतात जणू काही पवित्र आत्मा प्रेक्षकांवर येतो आणि म्हणतो अमुक अमुक गोष्टी घडल्या आहेत आणि की तुमचे नाव अमुक अमुक आहे आणि आपण अशा ठिकाणाहून आला आहात आणि आपण अशी गोष्ट केलेली आहे आणि हे असेच होईल आणि हे सर्व अगदी त्या मार्गाने घडताना पाहिले तेव्हा तेथे बसलेल्या त्या व्यक्तीने वर पाहिले पाहिजे आणि म्हणावे तो देव असला पाहिजे मी माझे आरोग्य स्वीकारतो.
But instead of that, the individual says, lay hands on me and pray for me, so I'll be healed. But that's the way we're taught here in America, and so to believe that, and that's certainly scriptural.
परंतु त्याऐवजी तो व्यक्ती म्हणतो माझ्यावर हात ठेवा आणि माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणजे मी बरा होईन. परंतु येथे अमेरिकेत आपल्याला तसेच शिकविले जाते आणि म्हणून तसा विश्वास ठेवतात आणि ते नक्कीच वचनाप्रमाणे आहे.
But now we find in Africa and different places, just let something like that happen, the whole audience reaches right up at one time, accepts your healing, because they haven't been taught nothing. See, they haven't even been taught healing.
परंतु आता आपल्याला आफ्रिका आणि वेगवेगळ्या ठिकाणी असे आढळते, असेच काहीतरी होऊ दे. सर्व प्रेक्षक एकाच वेळी पुढे होऊन त्यांचे आरोग्य स्वीकारतात, कारण त्यांना काहीच शिकविलेले नाही. पहा, त्यांना आरोग्यही शिकविले जात नाही.
And then when they see that, they know that there's a God that lives. And if he lives, he's supreme and he heals, and that's it. Because the basis has already laid the foundations that he is a healer and heals the people.
आणि मग जेव्हा ते पाहतात, ते जाणतात की तेथे देव आहे जो जिवंत आहे. आणि जर तो जिवंत आहे, तो सर्वोच्च आहे, आणि तो आरोग्य देतो, आणि तेच आहे. कारण तो पाया आधीपासूनच घातला गेला आहे. तो पाया आहे की तो आरोग्य देणार आहे आणि लोकांना आरोग्य देतो.
Then when they see his presence working through his church, then they say that settles it. That's all we need. But we've been taught laying hands on the sick and things like that. That's the reason it doesn't work so good in America.
मग जेव्हा ते त्याची उपस्थिती त्याच्या मंडळीद्वारे कार्य करताना पाहतात, तेव्हा ते म्हणतात, ते निर्णय घेतात, आम्हाला याचीच गरज आहे. पण आपल्याला आजाऱ्यांवर हात ठेवणे आणि अशा गोष्टी शिकवल्या गेल्या आहेत, हेच कारण आहे की हे अमेरिकेत इतके चांगले कार्य करीत नाही.
Now, remember, next Sunday morning, the Lord willing, Brother Neville will announce it, of course, because a whirlwind in the wind.
आता लक्षात ठेवा, पुढच्या रविवारी सकाळी प्रभूची इच्छा असेल तर नक्कीच भाऊ नेविल याची घोषणा करतील, वाऱ्यामध्ये एक वावटळ.
Now, I've given you a little time to turn in your scriptures to Matthew 27. Let's begin reading at the 27th verse of St. Matthew's Gospel. Now, let's listen close to the reading.
आता मी तुम्हाला आपल्या शास्त्र वचनांकडे मत्तय 27 कडे जाण्यास थोडा वेळ देत आहे. आपण संत मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 27व्या वचनापासून वाचन सुरू करूया. आता वाचनाकडे बारकाईने लक्ष देऊया.
And the soldiers of the governor took Jesus into the common hall and gathered unto him the whole band of soldiers. And they stripped him and put on him a scarlet robe.
आणि सुभेदाराच्या शिपायांनी येशूला वाड्यात नेले आणि सगळे तुकडे त्याच्या विरुद्ध जमविली. आणि त्यांनी त्याची वस्त्रे काढली व त्याला लाल किरमिजी झगा घातला.
And when they had plaited a crown of thorns, they put it on his head and a reed in his hand, and they bowed the knee before him and mocked him, saying, Hail, King of the Jews.
आणि जेव्हा त्यांनी काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या मस्तकावर ठेवला आणि त्याच्या हातात एक वेद दिला आणि त्यांनी त्याच्या पुढे गुडघे टेकली व त्याची थट्टा केली, ते म्हणाले, हे यहुदांच्या राजा, नमस्कार.
And they spit upon him and took the reed and smote him on the head.
आणि ते त्याच्यावर थुंकले आणि तोच वेद घेऊन त्याच्या मस्तकावर मारला.
After that they had mocked him, they took the robe off from him and put on his own raiment on him and led him away to crucify him.
मग त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याची वस्त्रे त्याच्या अंगात घातली आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यासाठी घेऊन गेले.
And as they came out, they found a man of Cyrene, Simon by name. Him they compelled to bear his cross.
आणि जेव्हा ते बाहेर आले असता शिमोन नावाचा कोणी एक कुरेनेकर मनुष्य त्यास आढळला, त्याला त्यांनी वधस्तंभ वाहण्याकरिता वेठीस धरले.
And when they were gone unto a place called Golgotha, that is to say, a place of a skull, they gave him vinegar to drink mingled with gall. When he had tasted thereof, he would not drink.
मग गुलगुथा नावाची जागा म्हणजे कवटीची जागा येथे येऊन पोहोचल्यावर त्यांनी त्याला पित्त मिश्रित द्राक्षरस प्यावयास दिला, परंतु तो चाखून पाहिल्यावर तो पिईना.
And they crucified him, and parted his garments and cast lots that it might be fulfilled which was spoken by the prophet. They parted my garments among them, and upon my vesture did they cast lots.
आणि त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळल्यावर त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याची वस्त्रे वाटून घेतली. ते यासाठी की संदेष्टांनी जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. त्यांनी माझी वस्त्रे आपसात वाटून घेतली आणि माझ्या वस्त्रांवर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या.
सिटिंग डाऊन दे वॉच्ड हिम देअर अँड सेट ओव्हर हिज हेड an accusation written, this is Jesus, the king of the Jews.
नंतर तेथे बसून ते त्याच्यावर पहारा करीत राहिले आणि लावला त्याच्या डोक्याच्या वर दोषारोपाचा लेख लावला. तो असा हा यहुद्यांचा राजा येशू आहे.
Then there were two thieves crucified with him, one on the right hand and the other on the left.
त्यावेळी त्याच्याबरोबर दोन लुटारू वधस्तंभावर खिळले होते, एक उजवीकडे आणि दुसरा डावीकडे.
And they that passed by reviled him, wagging their heads, and saying, Thou that destroyed the temple, and buildest it in 3 days, say thyself, If thou be the Son of God, come down from the cross.
आणि ते जवळून जाणारे येणारे डोके डोलवीत त्याची अशी निंदा करीत होते आणि म्हणू लागले, मंदिर मोडून 3 दिवसात बांधणाऱ्या स्वतःचा बचाव कर, जर तू देवाचा पुत्र असल्यास तर वधस्तंभावरून खाली उतर.
Likewise also the chief priests mocking him with the scribes and elders said, He saved others, himself he cannot save. If he be the king of Israel, let him now come down from the cross and we will believe him.
तसेच मुख्य याजकही शास्त्री आणि वडील यांच्या बरोबरीने थट्टा करीत म्हणाले, त्याने दुसऱ्यांना वाचवले, त्याला स्वतःला वाचविता येत नाही. जर तो इस्रायलाचा राजा आहे तर त्याने आता वधस्तंभावरून खाली उतरावे, म्हणजे आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू.
He trusted in God. Let him deliver him now. If he will save him, for he said, I am the Son of God.
तो देवावर विश्वास ठेवितो. तो त्याला हवा असेल तर त्याने त्याला आता सोडवावे, कारण मी देवाचा पुत्र आहे असे तो म्हणत असे.
The thieves also which were crucified with him cast the same in their teeth, in his teeth.
जे लुटारू त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळलेले होते त्यांनीही त्याची निंदा केली.
Now, from the 6th hour there was darkness over all the land until the 9th hour. About the 9th hour Jesus cried with a loud voice saying, Eli, Eli, lama sabachthani. That is to say, my God, why hast thou forsaken me?
मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला.
Some of them that stood there when they heard that said, This man called for Elias. And straightway one ran and took a sponge and filled it with vinegar and put it on a reed and gave him to drink.
तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकाने ऐकून म्हटले, तो एलियाला हाक मारितो. मग त्यांच्यातील एकाने धावत जाऊन एक स्पंज घेतला आणि तो आंबेने भरून बोरूच्या टोकावर ठेवून त्याला चोखावयास दिला.
The rest said, let us see whether Elias will come and save him.
बाकीचे लोक म्हणाले, असू दे, एलिया त्याचा बचाव करतो की काय हे आपण पाहू.
Jesus, when he had cried again with a loud voice, yielded up the ghost. And behold, the veil of the temple was rent in twain from the top to the bottom, and the earth did quake, and the rocks rent. The graves were opened, and many bodies of the saints that slept arose. and came out of the grave after his resurrection and went into the holy city and appeared unto many.
मग येशूने पुन्हा मोठ्याने ओरडून प्राण सोडला. तेव्हा पहा, पवित्र स्थानांतील पडदा वरपासून खालपर्यंत फाटून दुभांगला आणि भूमी कापली, खडक फुटली, थडगी उघडली आणि निजलेल्या पुष्कळ जनांची शरीरे उठविली गेली. ते त्याच्या पुनरुत्थानानंतर थडग्यांतून निघून पवित्र नगरात गेले व अनेकांना दिसले.
Now when the centurion and they that were with him watching Jesus saw the earthquake and those things that were done, they feared greatly, saying, truly, this was the Son of God.
जेव्हा शताधिपती व त्यांच्याबरोबर येशूवर पहारा करणारी हा भूकंप व घडलेल्या गोष्टी पाहून अत्यंत भयभीत झाले व म्हणाले, खरोखर हा देवाचा पुत्र होता.
Let us bow our heads just a moment for prayer.
आपण प्रार्थनेसाठी फक्त काही क्षण आपली मस्तके झुकवूया.
Lord, we know that thou art God, and after reading this sacred and holy word, we can still see that your nature has not changed. You are always God.
प्रभु, आम्ही जाणतो की तू देव आहेस आणि हे पावन आणि पवित्र वचन वाचल्यानंतर आपण आजही पाहू शकतो की तुझा स्वभाव बदललेला नाही. तू सदैव देव आहेस.
And it seemed like that Jesus was not going to have any help, that he was taken by wicked hands and must hack to pieces and spit upon and mocked and hanging on the cross, bleeding, dying.
आणि येथे असे भासते की येशूला कोणतीही मदत मिळू शकणार नाही, की तो दुष्ट हातांनी पकडून ठार मारण्यात आला आणि थुंकले आणि थट्टा केली आणि वधस्तंभावर खिळलेला रक्त बंबाळ मरणोमुख.
And seemed like there was no help nowhere. Even he cried himself, my God, why hast thou forsaken me?
असे दिसते की तेथे कुठेही मदत नाही, कोठेही नाही. तो स्वतः आरुळी मारीपर्यंत माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केला?
But you act in the moment that when nothing else can act.
परंतु तू त्या क्षणी कार्य करीतो जेव्हा दुसरे काहीही कार्य करू शकत नाही.
We are given to know, Lord, that if we have any rivers that we cannot cross, if we have any mountains we cannot go through, God specializes in doing things that others cannot do.
प्रभु आम्हाला हे समजले आहे की जर आपल्याकडे काही नद्या असतील जे आपण ओलांडू शकत नाही, जर आमच्याकडे कोणतेही पर्वत आहेत जे आम्ही पार करू शकत नाही, तर देव अशा गोष्टी करण्यात पारंगत आहे ज्या इतर करू शकत नाही.
You are a specialist on the job. For you know the reason of that day on Calvary. You being God the infinite one knew this hour must come.
तू कार्य करण्यात एक विशेषज्ञ आहेस, कारण तुला कलवरीवरील त्या दिवसाचे कारण माहित आहे. तू देव असल्यामुळे अनंत आहेस, तुला माहित आहे की हा समय आलाच पाहिजे.
But when it was fulfilled, then you showed you were God. You showed who was boss.
परंतु जेव्हा ते पूर्ण झाले तेव्हा तू दर्शविले की तू देव होतास, तू कोण मालक होता हे दाखविलेस.
You shook the earth and the saints that slept in the ground come out. You blackened the sun in the night as the darkness of night, showing that you were God, but you seemed to be silent so long.
तू पृथ्वी कंपित केली आणि भूमीमध्ये झोपी गेलेले संत बाहेर आले. रात्रीच्या काळोखासारखा तू सूर्याला रात्रीमध्ये काळे केलेस, दाखवलेस की तू देव होतास, पण तो इतका काळ शांत दिसत होता.
Let us from this draw this conclusion That as long as we are walking in the Spirit, led by the hand of God, no matter what seems to be wrong, yet we are facing Calvary, God will speak in the right hour, at the right time.
आपण यावरून हा निष्कर्ष काढतो की जोपर्यंत आपण देवाच्या आत्म्याद्वारे चालत आहोत, देवाच्या हाताद्वारे चालविले जातो, काहीही चुकीचे वाटत असले तरीही आपण काल्वरीकडे पाहत आहोत. देव योग्य ताशी योग्य वेळी बोलेल.
Now, Father God, we would ask forgiveness of our sins and our trespasses. We would ask for your Spirit to lead us. Lead us as the dove led the lamb.
आता देव पित्या, आम्ही आमच्या पापांची आणि आमच्या अपराधांची क्षमा मागतो. आम्हाला चालविण्यासाठी तुझा आत्मा आम्ही मागतो. आमचे नेतृत्व कर, जसे कबूतर कोकऱ्याचे नेतृत्व करते.
Let us be obedient to whatever may befall us, knowing this, that God works all things well, and know that it'll be all right.
आपल्यावर काहीही गुदरो, पण आपण आज्ञाधारक राहू, हे जाणून की देव सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे करतो आणि सर्व काही ठीक होईल हे जाणतो.
Be with us today in this service. We pray that you'll save those who are in condition to be saved and are seeking for salvation. Fill those with eternal life who are seeking such.
या सभेत आमच्या सोबत रहा. आम्ही प्रार्थना करीतो की तू त्यांचे तारण कर जे वाचण्याच्या स्थितीत आहेत आणि तारणाचा शोध करीत आहेत. त्यांना अनंत काळाच्या जीवनाने भर जे त्याचा शोध करीत आहेत.
We pray that you'll heal those that are sick and afflicted, Amen. That have come seeking healing.
Thank you, Lord.
And we'll praise thee for it. We ask it in the name of your Son, our Savior, Jesus Christ.
Thank you,
Amen.
आम्ही प्रार्थना करीतो की तू आजार आणि पीडित लोकांना बरे कर जे आरोग्य मिळावे म्हणून आले आहेत. आणि आम्ही त्याबद्दल तुझी स्तुती करू. आम्ही हे तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या नावाने मागतो. आमेन.
Now in the speaking this morning, we wish to call your attention to the text I've chosen to speak from, that day on Calvary.
आता आज सकाळी बोलताना आम्ही आपले लक्ष प्रचारासाठी निवडलेल्या मजकुराकडे आकर्षित करू इच्छित आहोत, त्या दिवशी कलवरीवर.
It seems like it would be a little out of season. This should be on Good Friday. Calvary should be remembered every day.
असे दिसते की हे जरासे समयाबाहेर आहे. हे गुड फ्रायडेच्या दिवशी असले पाहिजे. कलवरीची आठवण दररोज केली पाहिजे.
And we've heard so much about it, read so much about it. Preachers have preached on it since the beginning of time. Singers have sang of it through the ages. Prophets foretold it 4,000 years before it ever happened. And the prophets of this day point back to when it did happen.
आणि आपण त्याविषयी बरेच काही ऐकले आहे, त्याबद्दल बरेच वाचलेले आहे. काळाच्या प्रारंभापासून प्रचारकांनी त्यावर प्रचार केला आहे. गायकांनी युगानयुगे याबद्दल गायले आहे. हे घडण्याच्या 4,000 वर्षांपूर्वी संदेष्टांनी त्याविषयी भविष्यवाणी केली होती. आणि हे घडले तेव्हा या दिवसाच्या संदेष्टांनी त्याकडे पुन्हा निर्देशित केले.
It's such an important day. It's one of the most important days of all the days that God ever let dawn on the earth.
हा तो एक महत्वाचा दिवस आहे, पृथ्वीवर आतापर्यंत झालेल्या सर्व दिवसांतील हा सर्वात महत्वाचा दिवस आहे, जेव्हा देवाने अरुणोदय केला.
And if it's so important to the human race, Calvary, I think it's good for us to go back and examine it and see just what it means to us.
आणि कल्वरी जर मानव जातीसाठी इतकी महत्वाची असेल तर मला वाटते हे आपल्यासाठी चांगले होईल की आपण मागे जावे आणि परीक्षण करावे, पहावे की त्याचे आपणासाठी काय महत्व आहे.
For I'm sure at this late hour that we're living, we are seeking every importance of God that we can know.
कारण मला खात्री आहे की या शेवटच्या समयात ज्यात आपण राहत आहोत आपण देवाचे प्रत्येक महत्व शोधत आहोत जे आपण जाणू शकतो.
All that we can find out, we are here to learn of it. To see what is for us and what God has done for us and see what he's promised to do for us.
आणि जे काही आपण शोधू शकतो त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आपण इथे आहोत, हे पाहण्यासाठी की आपल्यासाठी काय आहे आणि देवाने आपल्यासाठी काय केले आहे आणि त्याने आमच्यासाठी काय करण्याचे अभिवचन दिले आहे.
And that's what we come to church for. That's why the preacher preaches. That's why he studies and meditates in the scripture and seeks for inspiration is because he is a public servant to God's people.
आणि यासाठीच आपण मंडळीमध्ये येतो, म्हणूनच प्रचारक प्रचार करतो, म्हणूनच तो पवित्र शास्त्राचा अभ्यास करतो आणि मनन करतो आणि प्रेरणेसाठी शोध करतो, कारण तो देवाच्या लोकांचा सार्वजनिक सेवक आहे.
And he's trying to find something that will that God would have to say to his people. Something that would help them.
आणि तो असे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करीत आहे की जे देव आपल्या लोकांना सांगू इच्छितो. असे काही जे त्यांना मदत करील.
Maybe it might be condemn them in their sins, but would be a help to raise them up if they might forsake their sins and then raise up to serve the Lord. And ministers should seek these things.
कदाचित ते असे असेल त्यांना त्यांच्या पापांबद्दल दोषी ठरवावे, परंतु त्यांना उठण्यात मदत होईल की त्यांनी त्यांची पापे सोडावीत व मग परमेश्वराची सेवा करण्यासाठी उभे राहावे आणि सेवकांनी या गोष्टी शोधल्या पाहिजेत.
And this day being so important, one of the greatest days, let us look at three different things that day meant to us. We could take hundreds.
आणि हा दिवस महत्वाचा असल्याने महान दिवसांपैकी एक, आपण त्या दिवसाच्या आपल्यासाठी असलेल्या तीन वेगवेगळ्या गोष्टी पाहूया. आपण शेकडो घेऊ शकतो.
But this morning I have just chosen three different vital things that we want to look at for the next few moments. Calvary meant to us.
परंतु आज सकाळी मी फक्त तीन भिन्न महत्वाच्या गोष्टी निवडल्या आहेत की आपल्याला पुढील काही क्षण कलवरीचे आपल्यासाठी काय महत्व आहे त्याकडे पाहायचे आहे.
And I pray that will condemn every sinner that's present. That will make every saint go on to his knees. That will make every sick person raise his faith to God.
Hallelujah.
And walk away healed.
आणि मी प्रार्थना करीतो की ते उपस्थित असलेल्या प्रत्येक पाप्यांचा निषेध करील, ते प्रत्येक संत जनाला त्याच्या गुडघ्यावर घेऊन जाईल, ते प्रत्येक आजारी व्यक्तीचा देवावरील विश्वास वाढवील आणि ते बरे होऊन निघून जातील.
Every sinner saved, every backslider come back and be ashamed of himself. Never saint rejoice and take new hope, new hope.
प्रत्येक पापी तारण पावलेली, प्रत्येक पतित मनुष्य परतील आणि स्वतःची लाज वाटेल आणि प्रत्येक संत जन आनंद करील आणि नवीन पकड आणि नवीन आशा प्राप्त करील.
The one great important thing that Calvary means to us and the world is it settled the sin question. Once for all.
कलवरी म्हणजे आपल्यासाठी आणि जगासाठी एक महान महत्वाची गोष्ट आहे. तिने एकदाचा पाप प्रश्न सोडविला.
Man was found guilty of sin. And sin was a penalty that no man could pay. The penalty was so great until there wasn't anyone that could pay the penalty.
मनुष्य पापामुळे दोषी आढळला होता आणि पाप हा एक दंड होता जो कोणीही मनुष्य फेडू शकत नव्हता. तो दंड इतका मोठा होता की तो दंड भरण्यासाठी तिथे कोणीही नव्हते.
I truly believe that God ordained it that way. That the penalty would be so great that no man could pay it, so he could do it himself. Now the penalty of sin was death.
माझा खरच विश्वास आहे की देवाने ते त्या प्रकारे नेमले आहे की दंड इतका मोठा असेल की कोणीही मनुष्य ती भरपाई करू शकणार नव्हता, म्हणून तो स्वतः हे करू शकला. आता पापाची शिक्षा मृत्यू होती.
We were all born in sin, shaped in iniquity, come to the world speaking lies. Therefore, there was none of us that was worthy, or they could find no one on earth that was worthy.
आणि आपण सर्व पापामध्ये जन्मलो, दुष्कर्मात वाढलो, खोटे बोलत जगात आलो, म्हणून आमच्यापैकी कोणीही पात्र नव्हते किंवा त्यांना पृथ्वीवर योग्य असे कोणी सापडले नाही.
And sin did not start on the earth. Sin started in heaven. Lucifer, the devil, was a condemned creature for his disobedience before he ever struck the earth. Sin began in heaven, where God put the angels and so forth up on the same basis that he put human beings on. Knowledge, the tree of knowledge, the tree of life, and the tree of knowledge, where man could take his choice.
आणि पापाची सुरुवात पृथ्वीवर झाली नाही, पापाची सुरुवात स्वर्गात झाली. लुसिफर होता, लुसिफर जो सैतान, हा पृथ्वीवर टाकण्यापूर्वी त्याच्या आज्ञाभंगामुळे दोषी ठरविला गेलेला प्राणी होता. पापाची सुरुवात स्वर्गात झाली, जेथे देवाने दूतांना ठेवले, आणि अशाच प्रकारे त्याच आधारावर त्याने मनुष्याना ठेवले. ज्ञानाचे झाड, जीवनाचे झाड आणि ज्ञान देणारे झाड, जिथे मनुष्य आपली निवड करू शकतो.
And when Lucifer was given the preeminence to make his choice, he wanted something better than God had. That started the trouble.
आणि जेव्हा लुसिफरला निवड करण्यासाठी स्वामित्व देण्यात आले, त्याला देवाहून काहीतरी चांगले हवे होते, तेथून समस्येला सुरुवात झाली.
And there was a requirement for sin. The requirement was death. Death was the penalty.
आणि तेथे पापाची आवश्यकता होती, मृत्यूची आवश्यकता होती. मृत्यू तर दंड होता.
And that is, we could go into great details of this because I do not believe that there is but one death. There is one life.
आणि म्हणजेच आपण या गोष्टींचा अधिक तपशीलात जाऊ शकतो, कारण माझा विश्वास नाही की तेथे फक्त एकच मृत्यू आहे, तेथे एक जीवन आहे.
Now believe a man that has eternal life can never die.
Amen.
Now I believe there is a complete annihilation of that soul that sins. For the Bible said, the soul that sinneth, it shall surely die. Not the man, the soul that sinneth. So Satan must surely die.
Amen.
To be completely destroyed.
आणि माझा असा विश्वास आहे की ज्या मनुष्याकडे अनंत जीवन आहे तो कधीही मरू शकत नाही. आणि माझा विश्वास आहे की जो आत्मा पाप करतो त्याचा पूर्ण नाश होतो, कारण बायबलमध्ये असे म्हटले आहे, जो जीवात्मा पाप करतो तो खचित मरेल. मनुष्य नाही, पाप करणारा जीव. तर सैतान खचित मेला पाहिजे, पूर्णपणे नष्ट केला गेला पाहिजे.
How I disagree with the universalists that say that Satan will be saved. He's sinned, and he's the originator of sin. And his soul sinned, and he was a spirit. That spirit shall be totally annihilated. There'll be nothing left of it.
सैतान वाचला जाईल असे म्हणणाऱ्या सार्वभौमवाद्यांशी मी सहमत नाही. त्याने पाप केले आणि तो पापाचा स्रोत आहे आणि त्याच्या आत्म्याने पाप केले आणि तो एक आत्मा होता. त्या आत्म्याचा सर्व नाश केला जाईल आणि त्यांतून काही उरणार नाही.
And when sin struck the earth, back in the beginning, like a sheet of blackness falling from the heavens, it literally paralyzed the earth.
आणि जेव्हा प्रारंभी पाप पृथ्वीवर आले, आकाशांतून पडणाऱ्या काळेपणाच्या चादरीप्रमाणे त्याने पृथ्वीला अक्षरशः पांगळे केले.
It threw every creature on the earth and all of God's creation in bondage. Man was under bondage of death, sickness, troubles, sorrows. All nature fell with it.
त्याने पृथ्वीवरील सर्व प्राणी आणि देवाची सर्व सृष्टी गुलामगिरीत टाकली. मनुष्य मृत्यू, आजारपण, त्रास, दुःखाच्या गुलामीत होता. सर्व सृष्टी त्याच्याबरोबर पडली.
Sin was an anesthetic that actually paralyzed the earth. And that we were set here hopeless. Because every creature on earth was subject to it. And everyone born on earth was subject to it.
पाप एक भूल देणारी गोष्ट होती ज्याने पृथ्वीला प्रत्यक्षात दुर्बळ केले आणि मग आम्ही येथे निराश होतो कारण पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी त्याच्या अधीन होता आणि पृथ्वीवर जन्मलेला प्रत्येक जण त्याच्या अधीन होता.
So it had to come from some place where there was no sin. It could not come from the earth. One of us cannot redeem the other. It had to come from another.
म्हणून त्यास अशा ठिकाणाहून यावे लागले जेथे पाप नव्हते. ते पृथ्वीवरून येऊ शकत नव्हते. आपल्यांपैकी कोणीही दुसऱ्याची मुक्तता करू शकत नव्हता. हे दुसरीकडून आले पाहिजे होते.
Therefore, when man realized that he was separated from his God, he became a wonder. They wept, they cried, they toiled, they wandered about through the mountains and through the deserts, seeking a city whose builder and maker was God.
म्हणूनच जेव्हा मनुष्याला हे कळले की आपण आपल्या देवापासून विभक्त झालो आहो, तेव्हा तो भटकणारा बनला. ते रडले, ते ओरडले, त्यांनी परिश्रम घेतले, ते डोंगरावर आणि वाळवंटांतून भटकले. ज्या शहराचा बांधणारा आणि निर्माण करता देव होता अशा शहराचा शोध घेऊ लागली.
For he knew that if he ever got back in the presence of God, he could talk it over with him. But there was no way back. He became lost. He didn't know which way to turn. So he just took out wandering, trying to find somewhere that he could find a way back to that place.
कारण त्याला हे ठाऊक होते की जर तो पुन्हा परमेश्वराच्या उपस्थितीत परत आला तर तो त्याच्याशी बोलू शकेल. परंतु तेथे परतीचा मार्ग नव्हता. तो हरवला होता. कोणत्या मार्गाने जायचे हे त्याला माहीत नव्हते. म्हणून तो भटकणारा झाला. त्या ठिकाणी परत जाण्यासाठी एखादा मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करू लागला.
Something on the inside of him told him that he come from a place that was perfect.
त्याच्या आतून त्याला काहीतरी सांगत होते की तो एका अशा ठिकाणाहून आला आहे जी परिपूर्ण होती.
There is not a person here in this visible audience this morning or in the audience of the magnetic tape. We'll go around the world. There's no one here or anywhere But what seeks for that profession?
येथे आज सकाळी या दृश्यास्पद प्रेक्षकांमध्ये किंवा चुंबकीय टेपच्या प्रेक्षकांमध्ये एकही व्यक्ती नाही जेथे हे जगभर जाणार आहे, येथे किंवा कोठेही एकही नाही, परंतु जो त्या परिपूर्णतेचा शोध करीत आहे.
You get your bills paid, you think that'll settle it. When you got your bills paid, then there's somebody sick in your family. When the sickness gets all right, then you got more bills to pay.
आपणास वाटते की आपल्या कर्जाची भरपाई झालेली आहे, ते सर्व काही ठीक करील. जेव्हा तुमच्या कर्जाची भरपाई केली गेली तेव्हा आपल्या कुटुंबात कोणीतरी आजारी आहे. जेव्हा आजारपण ठीक झाले तेव्हा आपल्याला अधिक कर्ज फेडायचे आहे.
The first thing you know, your hair is turning gray and then you want to be back young. And there's something all the time, constantly, because of that wave of sin.
आपल्याला माहित असलेली पहिली गोष्ट, आपले केस पांढरे होत आहेत आणि तेव्हा आपण परत तरुण होऊ इच्छित आहात. आणि प्रत्येक वेळेस असे काहीतरी असते सातत्याने आणि या पापाच्या लाठीमुळे.
But in your heart, because that you seek for that, it shows that there is a perfection somewhere. Somewhere there's something.
परंतु आपल्या अंतकरणात, कारण आपण त्याचा शोध घेत आहोत, हे दर्शविते की कुठेतरी परिपूर्णता आहे, कुठेतरी तेथे काहीतरी आहे.
That's the reason many times today that a sinner is still wandering about. A beautiful young girl will cut off the locks of her hair to be popular, paint up her face to make her look pretty, put on clothes to show the form of her being.
हेच कारण आहे की बऱ्याचदा आजही पापी अजूनही भटकत आहे. एक सुंदर तरुण मुलगी लोकप्रिय होण्यासाठी तिच्या केसांच्या बटा कापते, तिला सुंदर बनण्यासाठी तिचा चेहरा रंगवते, तिच्या शारीरिक स्वरूप दर्शविण्यासाठी कपडे घालते.
Because it's the only thing that she can find. Finding somewhere to try to find something to come back to her. When she can cause man to whistle at her, wave at her, flirt with her. Young man will do the same thing to the woman. Try to make yourself attracted to her.
कारण ती एकच गोष्ट आहे जी ती शोधू शकते. तिच्याकडे परत येण्यासाठी काहीतरी कुठेतरी शोधण्याचा प्रयत्न करते. जेव्हा ती पुरुषांना तिच्यावर शिटा मारण्यासाठी प्रवृत्त करू शकते, तिच्यासाठी हात हलविण्यासाठी, तिच्याशी प्रेमाचे चाळे करण्यासाठी, तरुण पुरुष त्याच गोष्टी स्त्रीबरोबर करील, स्वतःला तिच्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करील.
Neighbors will build a house and fix it a certain way because it'll look a little better than his neighbor's place. It's all the time we are seeking for something and something keeps going just a little above it.
शेजारी एक घर बांधतील आणि त्यास एका विशिष्ट प्रकारे निश्चित करेल, यासाठी कि ते त्याच्या शेजाऱ्याच्या घरापेक्षा अधिक चांगले दिसेल. हे सदैव असेच आहे. आपण काहीतरी शोधत आहोत आणि काहीतरी त्याच्या पुढे जात आहे.
The young lady will find another young lady is more popular than she. The neighbor will find a house that looks better than his. The woman will find another woman dressed a certain way that looks better than she does.
त्या तरुण स्त्रीला आढळेल की तिच्यापेक्षा आणखी एक तरुण स्त्री अधिक लोकप्रिय आहे. शेजाऱ्याला त्याच्यापेक्षा चांगले दिसणारे घर सापडेल. त्या स्त्रीला आणखी एक स्त्री आढळेल जिने काही विशिष्ट प्रकारे पोशाख केलेला आहे. ती तिच्यापेक्षा अधिक चांगली दिसते.
It's something in us that's seeking out for something and it shows that we are lost.
हे आपल्यामध्ये काहीतरी आहे जे काहीतरी शोधत आहे आणि हे दर्शविते की आपण हरवलो आहोत.
We want to find that something that'll bring us to that satisfaction. That'll fill that spot of hunger in there. But seems like we can't find it.
आम्हाला असे काहीतरी शोधायचे आहे जे आम्हाला त्या समाधानाकडे घेऊन जाईल, ती आतली भूक शमवील. परंतु असे दिसते आपल्याला ते सापडू शकत नाही.
ह्युमन बीइंग्स ट्राइड इट थ्रू द एजेस. दे वेप्ट फॉर इट, दे क्राइड, दे डन एव्हरीथिंग दैट दे नो हाउ टू डू, बट स्टिल दे डिडंट फाइंड इट, वंडरिंग अबाउट थ्रू द वर्ल्ड.
मनुष्याने अनेक युगांपासून ते करण्याचा प्रयत्न केला आहे. ते त्यासाठी रडले, त्यांनी आरुळी केली, त्यांनी सर्व काही केले जे त्यांना माहीत होते की कसे करावे. परंतु तरीही त्यांना ते सापडले नाही. ते जगभरात भटकत आहेत.
One by the name of Jesus Christ, the Son of God, who came from glory, and Calvary was formed. That was the day that the price was paid, and sin question was settled forever. And it opened up the way unto this thing that we're hungering and thirsting for.
शेवटी एके दिवशी तो कलवरीचा दिवस होता. तेथे गौरवांतून एक खाली आला, एक येशू ख्रिस्ताच्या नावाने देवाचा पुत्र, जो गौरवांतून आला व कलवरी बनवली गेली. त्या दिवशी किंमत चुकवली गेली आणि पापाचा प्रश्न कायमचा मिटवला गेला. आणि तिने त्या गोष्टीसाठी मार्ग उघडला जिच्यासाठी आपण भुकेलेले आणि तहानलेले आहोत.
इट ब्रॉट अ प्लेस ऑफ सॅटिस्फॅक्शन. देयर्स नो मॅन दॅट्स एव्हर विजिटेड कॅल्वरी and seen it the way it was, that can ever be the same. Everything that he ever desired or longed for is met when he reaches that place.
तिने समाधानाचे ठिकाण आणले. तेथे कोणीही मनुष्य नाही ज्याने कधी कालवरीला भेट दिली आहे. आणि ती जशी होती तशी तिला पाहिले आहे. ती कधीही एकसारखं असू शकत नाही. सर्व काही ज्याची त्याने आजपर्यंत इच्छा केली किंवा अभिलाषा केली ते मिळाले जेव्हा तो त्या ठिकाणी पोहोचला.
It was such an important day and such an important thing. It shook the world.
Amen.
It shook the world like it was never shook before.
तो एक महत्वाचा दिवस होता आणि एक महत्वाची गोष्ट. तिने जगाला हादरवून टाकले. तिने जगाला हादरविले. यापूर्वी ते कधीच हादरले नव्हते.
When Jesus died at Calvary and paid the sin question, this sinful world had a blackout. The sun went down in the middle of the day. It had a nervous prostration, and a rock shook, the mountains rent, and the dead bodies bursted from the grave.
जेव्हा येशू कलवरीवर मरण पावला आणि पापाच्या प्रश्नाची भरपाई केली, तेव्हा या पापी जगात अंधार झाला. मध्यभागी सूर्य मावळला. त्याला चिंतेने अवकाळा आली आणि खडक हल्ले. पर्वतांना भेगा पडले आणि कब्रेंतून मृत देह बाहेर आले.
What did it do? God zeroed in on Calvary. He wounded that animal called Satan forever. Now he's been more vicious since then, because it brought light to the human race. And anyone knows that a wounded animal is his most vicious. Crawling around with his back broke.
तिने काय केले? कलवरीवर देव शून्य झाला. त्याने सैतान नावाच्या प्राण्याला कायमचे जखमी केले. तेव्हापासून तो अधिक दुष्ट आहे, कारण त्यामुळे मानव जातीला प्रकाश मिळाला. आणि कोणालाही माहीत आहे की जखमी प्राणी हा सर्वात दुष्ट आहे. त्याच्या मोडलेल्या पाठीने सभोवती रेंगाळतोय.
Now, Satan was knocked out at Calvary. The earth proved that it was the greatest price that was ever paid, and the only one that could pay it come and done it at Calvary.
Amen.
That's where the great price is paid.
आता कलवरीवर सैतानाला तडाखा दिला गेला. पृथ्वीने ते सिद्ध केले. आतापर्यंत दिलेली सर्वात मोठी किंमत आणि फक्त एकच ती देऊ शकत होता. तो कलवरीवर आला आणि पूर्ण केले. येथेच मोठी किंमत दिली गेली.
That's one of the things. God had required it. No man was worthy. No man was able. No man could do it. And God came himself.
Amen.
And was made human.
Amen.
and lived a human life under human desires and was crucified at Calvary.
ही एक गोष्ट आहे, देवाला ती हवी होती. कोणीही मनुष्य लायक नव्हता, कोणीही मनुष्य समर्थ नव्हता, कोणीही मनुष्य ते करू शकला नाही. आणि देव स्वतः आला आणि मनुष्य झाला आणि मानवी इच्छेखाली तो मानवी जीवन जगला व कलवरीवर वधस्तंभावर खिळला गेला.
When Satan thought he wouldn't do it, he wouldn't go through it. He went through Gethsemane and every temptation any man ever stood. He went through it just like all men, but he paid the price.
आणि तेथे जेव्हा सैतानाला वाटले की तो ते करू शकणार नाही, तो त्यांतून जाऊ शकणार नाही, तो गेथसेमेनतून गेला आणि तो प्रत्येक मोह जो मनुष्यापुढे येऊ शकतो तो त्याने पेलला. सर्व लोकांप्रमाणेच तो त्यांतून गेला, परंतु त्याने किंमत भरली.
That's what blacked the earth out.
Amen.
Like an anesthetic for an operation. When a doctor gives a man an anesthetic, he first knocks him out before he can do it. And when God gave the operation for the church, the world got an anesthetic. Nature had a convulsion.
आणि त्यामुळेच पृथ्वीवर अंधकार झाला. ते शस्त्रक्रियेसारखे भूल देण्यासारखे होते. जेव्हा डॉक्टर एखाद्या मनुष्याला भूल देतात तेव्हा ते करण्यापूर्वी तो प्रथम त्याला बेशुद्ध करतो. आणि जेव्हा देवाने मंडळीवरही ती शस्त्रक्रिया केली तेव्हा जगाला गुंगी आली आणि निसर्गाला एक शोभ झाला होता.
No wonder God in human flesh was dying. It was the hour that the world had looked for. Yet many of them did not know it. Like it is today, many look for these things and yet they don't recognize them.
आश्चर्य नाही, देव मानवी देहात मरत होता, तो तोच समय होता ज्याविषयी जग वाट पाहत होते, तरीही त्यांच्यातील पुष्कळांना ते कळले नव्हते. जसे आज आहे, कित्येकांनी या गोष्टी शोधल्या आहेत आणि तरीही ते त्या ओळखत नाहीत.
They don't realize the way out. They're still trying to seek pleasures and things of the world, trying to find their way out.
त्यांना बाहेर पडण्याचा मार्ग माहित नाही. ते अद्याप विलास आणि जगाच्या गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.
There has been many signposts that pointed to that day. Many great foreshadows. It had been foreshadowed by the lamb, by the bullock, by the turtle dove, and all these things, but yet it could not break it. It could not break that death hold. For Satan had the earth.
तेथे त्या दिवसाला बरीच चिन्हे दर्शवत होती. पुष्कळ महान पूर्वदर्शन. हे कोकरू, बैल, कासव आणि इतर सर्व गोष्टींनी पूर्व चित्रित केले होते, परंतु ते तोडू शकले नाहीत. ते मृत्यूवरची पकड तोडू शकले नाहीत जेथे सैतानाकडे पृथ्वी होती.
That he once walked up and down on the earth burning brimstones. Lucifer was the son of the morning. And he walked on the earth when it was a burning volcano. Those same rocks that had cooled off when Jesus died at Calvary belched forth out of the earth.
ते खडक आहेत ज्यावर तो एकदा चालला होता पृथ्वीवर आणि खाली जेथे गंधक जळत होता. लुसिफर हा प्रभातीचा पुत्र होता आणि जेव्हा तो ज्वलनशील ज्वालामुखी होता तेव्हा तो पृथ्वीवर चालला होता. तेच खडक थंड झाले होते जेव्हा येशू कलवरीवर मरण पावला. ते पृथ्वीच्या बाहेर आले.
The price that was paid and the bondage of Satan was broke. God put back into the hands of man a way back to what he was looking for. He had to weep no more.
किंमत दिली गेली आणि सैतानाचे बंधन तोडले गेले. देवाने मनुष्यांच्या हातात ते परत दिले ज्याचा तो फार काळापासून शोध करीत होता. यापुढे त्याला रडावे लागणार नाही.
When he broke the backbone of Satan there at Calvary, the backbone of sin, of sickness, and it brings every mortal being on the earth back into the presence of God with sins forgiven.
Amen.
Hallelujah.
Thank you, Lord.
Our sins are forgiven.
जेव्हा त्याने कलवरीवर तेथे सैतानाचा कणा मोडला, पापाचा कणा म्हणजे आजाराचाही, आणि ते पृथ्वीवरील प्रत्येक मर्त्य मनुष्यास पापांची क्षमा करून देवाच्या उपस्थितीत परत आणते. हालेलुया, आपल्या पापांची क्षमा झाली आहे.
No more can Satan black us off from God. There's a highway made. There's a telephone sitting there.
Hallelujah.
There's a line to glory.
Amen.
Brings every person in reach of that line.
यापुढे सैतान आपल्याला देवापासून अंधकारात नेऊ शकत नाही. तेथे एक राजमार्ग बनविला आहे. तेथे एक दूरध्वनीची सेटिंग आहे. तेथे गौरवाकडे जाणारी एक तार आहे. ती प्रत्येक व्यक्तीला त्या तारे पलीकडे पोहोचवते.
If a man is full of sin, it connected him in own central. He can be forgiven of that sin. Not only that, but that sin is paid for.
जर एखादा माणूस पापांनी भरलेला असेल तर ती त्याला मध्यभागी जोडते. त्याला त्या पापांची क्षमा केली जाऊ शकते. केवळ तेच नाही तर त्या पापांची भरपाई देखील केली जाते.
You don't have to say I'm not worthy. Sure you're not. You never could be. But a worthy one took your place.
Right.
You are free. You don't have to wonder anymore. You don't have to be a pleasure-seeking man out here on the earth.
Oh, मी पात्र नाही. तुम्हाला असे म्हणण्याची गरज नाही. निश्चितपणे नाही. आपण कधीही पात्र होऊ शकत नाही. पण जो एक समर्थ आहे त्याने तुमची जागा घेतली. तुम्ही मुक्त झाला आहात. आपल्याला यापुढे भटकण्याची गरज नाही. आपण पृथ्वीवर येथे विलासाचा शोध करणारे मनुष्य होऊ नये.
For there is a fountain filled with blood drawn from Emmanuel's veins, where sinners plunge beneath the flood, lose all their guilty stain.
कारण तेथे रक्ताने भरलेला झरा आहे, इमॅन्युएलच्या नसांतून काढलेला, जिथे पापी लोक प्रवाहाखाली डुबतात, त्यांचे सर्व अपराधीपणाचे कलंक नष्ट होतात.
You don't have to be lost. There is a highway. And a way. And it's called the way of holiness.
Amen.
The unclean don't pass over it. For he comes to the fountain first.
Amen.
Then he enters the highway.
आपण हरवले जाणार नाही. तेथे एक राजमार्ग आहे आणि एक मार्ग आहे, आणि याला पवित्रतेचा मार्ग म्हणतात. अशुद्ध त्याच्यावरून जात नाही, कारण तो प्रथम त्या झऱ्यामधून येतो आणि नंतर तो त्या राजमार्गात प्रवेश करतो.
He broke the powers of Satan. He opened the prison doors of hell. Every man that was shut up in this earth in the prisons, fearing that when he died, what death would be to him.
त्याने सैतानाची शक्ती मोडली आहे. त्याने अधोलोकांतील तुरुंगाचे दरवाजे या पृथ्वीवरील त्या प्रत्येक मनुष्यासाठी उघडले, जो या तुरुंगात बंदिस्त होता, भीत होता की जेव्हा तो मृत्यू पावेल तेव्हा त्याला कुठल्या प्रकारचे मरण येईल.
On Calvary, he opened those cell doors. Let every captive go free.
Hallelujah.
You don't have to no longer be torn down by sin.
कलवरीवर त्याने त्या कोठडीचे दरवाजे उघडले. प्रत्येक अपहरणकर्त्यांना मुक्त केले की आपल्याला यापुढे पापाने ग्रासले जाऊ नये.
You don't have to no longer yield your members to sin, drinking, smoking, gambling, telling lies. You can be honest, just and upright.
Amen.
And Satan can do nothing about it because you've got a hold of a line, a lifeline. It's anchored in the rock of ages.
आपणाला यापुढे आपले अवयव पाप, मद्यपान, धूम्रपान, जुगार, खोटे बोलणे या सादर करण्याची गरज नाही. आपण प्रामाणिक, न्यायी आणि सरळ असू शकता, आणि सैतान त्याबद्दल काहीही करू शकत नाही, कारण युगांच्या खडकामध्ये नांगर टाकलेली, पकडून ठेवलेली जीवनरेखा आपणास मिळाली आहे.
Nothing can shake you from it. No winds can shake you from it. No, nothing, not even death itself, can separate us from the love of God that's in Christ Jesus. That's what Calvary meant.
त्यापासून आपल्याला काहीही हलवू शकत नाही. कोणतेही वारे तुम्हाला हलवू शकत नाही, काहीही नाही, अगदी मृत्यू सुद्धा नाही. आपल्याला ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना देवाच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. हाच कलवरीचा अर्थ आहे.
Man that were in bondage were set free. Man that were once under fear of death can no longer fear death. A man who longs for a city, who's builder and maker of God, he can step on the highway and set his face towards heaven.
Amen.
Because he's free. Hallelujah.
गुलाम असलेल्या पुरुषांना मुक्त करण्यात आले, कारण ते मुक्त आहेत. एकेकाळी मृत्यूची भीती बाळगणारे पुरुष यापुढे मृत्यूला घाबरत नाहीत. एक मनुष्य जो त्या नगराची वाट पाहतो, ज्याचा बांधणारा आणि निर्माणकर्ता देव आहे, तो राजमार्गावर पाऊल टाकू शकतो आणि आपले मुख स्वर्गाकडे लावू शकतो, कारण तो मुक्त झाला आहे. हालेलुया.
He's redeemed. You don't need to wander no more. For there is a way of knowing whether you're right or not. God gives us life. Our sins are gone. That day at Calvary paid the price.
तो मुक्त केला गेला आहे. त्याला यापुढे भटकण्याची गरज नाही, कारण आपण बरोबर आहात की नाही हे जाणून घेण्याचा तिथे एक मार्ग आहे. देव आपल्याला जीवन देतो. आपली पापे निघून गेलेली आहेत. त्या दिवशी कलवरीवर किंमत चुकवली गेली.
When we see all that, no wonder the poet wrote, mid rending rocks and darkening skies, my Savior bowed his head and died. The opening veil revealed the way. The heaven's joy is an endless day.
Amen.
जेव्हा आपण ते स्वरूप पाहतो, आश्चर्य नाही की कवीने लिहिले, मध्यभागी ठेवलेले खडक आणि गडद आकाश, माझा तारणाऱ्याने त्याचे डोके झुकविले आणि मरण पावला. प्रारंभीच्या पडद्याने मार्ग प्रकट केला स्वर्गातील आनंद आणि अविनाशी दिवसाकडे जाण्याचा.
Abraham don't have to wander no more across the country seeking a city. The sinner don't have to wonder anymore whether he can be saved or not. The sick man doesn't have to wonder whether he can be healed or not.
अब्राहमाला शहर शोधण्यासाठी देशभर भटकण्याची गरज नाही. पाप्याला आश्चर्यचकित होण्याची गरज नाही की तो वाचला जाईल किंवा नाही. आजारी माणसाला आश्चर्य वाटण्याची गरज नाही की तो बरा होऊ शकतो किंवा नाही.
The opening veil on that day at Calvary revealed the way. To the total victory. God give us the powers of His Spirit to live triumphantly over all these things. Ask us only to believe it.
Yes,
प्रारंभीच्या पडद्याने त्या दिवशी कलवरीवर संपूर्ण विजयाचा मार्ग प्रकट केला. या सर्व गोष्टींवर विजय मिळविण्यासाठी देवाने आपल्याला त्याच्या आत्म्याची शक्ती दिली आहे. आम्हाला फक्त त्यावर विश्वास ठेवण्यास सांगत आहे.
That happened on that day at Calvary. There never was a day like it. There never will be one like it. It's not necessary no more. The price is paid. And we are redeemed. Thanks be to God. We are redeemed.
त्या दिवशी कलवरीवर हे घडले. त्यासारखा दिवस कधीच झाला नव्हता. त्यासारखा दिवस कधीही होणार नाही. यापुढे त्याची आवश्यकता नाही. किंमत दिली आहे आणि आपली मुक्तता केली गेली आहे. देवाचे आभार. आमची सोडवणूक झाली आहे.
Lord, you have to wonder about. There's no more guessing about it. It's all tucked away. The veil pulled back the curtain and we're set on a highway. Not to wonder anymore, but to believe and just walk right on. We walk right into God's very presence.
आपल्याला याबद्दल आश्चर्य वाटण्याची गरज नाही. याबद्दल अधिक अंदाज लावण्यासारखे आणखी काही नाही. ते सर्व काढून घेतले आहे. आच्छादनाने पडदा पुन्हा काढला आहे आणि आम्ही राजमार्गावर बसलो आहोत. यापुढे आश्चर्य वाटण्यासारखे नाही. तर विश्वास ठेवा आणि फक्त पुढे जा. आपण अगदी ईश्वराच्या उपस्थितीत जातो.
Abraham knew and others knew that while they were seeking the city, they know they were from somewhere. Something had happened. They were living in a paralyzed earth.
अब्रामाला माहित होते आणि इतरांना ते ठाऊक होते की ते जरी नगर शोधत होते तरी त्यांना माहित होते की ते कुठून तरी आले आहे. काहीतरी घडले होते. ते एका पक्षघाताने हादरलेल्या पृथ्वीवर राहत होते.
Earthquakes came, storms come, wars and killings. The wolf and the lamb fed on one another, or the wolf fed on the lamb, and the lion eats the ox. It don't look right. There's something wrong. Knew there was something wrong.
भूकंप आले, वादळ येतात, युद्धे आणि हिंसा. लांडगा आणि कोकरू एकमेकांना खात आहेत. किंवा लांडग्याला कोकरा खातो आणि सिंह बैल खातो. ते योग्य दिसत नाही. तेथे काहीतरी चुकीचे आहे. त्याला माहित होते तेथे काहीतरी चुकीचे होते.
Man, brother killed brother. Father killed son, son killed father. There's something wrong. He's getting old, he's dying, he's withering away, his sickness is on him, he's in bondage.
पुरुष आणि भाऊ भावाला मारत आहे. वडील मुलाला मारत आहे. मुलगा बापाला मारत आहे. तेथे काहीतरी चुकीचे आहे. तो म्हातारा होत आहे. तो मरत आहे. तो कमजोर होत आहे. आजार पण त्याच्यावर आहे. तो बंधनात आहे.
The trees grow but not immortal. They die. The mountains change. The seas dry up. The waters fail. There's something wrong and he sought a place. A city where that didn't happen no more.
झाडे वाढतात पण अमर नाहीत. ते मरतात. पर्वत बदलतात. समुद्र कोरडे पडतात. नद्या सुकतात. त्याला माहित होते की तेथे काहीतरी चुकीचे आहे. आणि त्याने असे ठिकाण शोधले. एक नगर जेथे असे कधी घडले नाही.
He knew if he could ever get back into the presence of the one that made it right, he could talk it over with him.
त्याला माहित होते की जर तो पुन्हा एकदा त्याच्या उपस्थितीत गेला ज्याने ते ठीक केले आहे तर तो त्याच्याशी बोलू शकेल.
Oh, what a privilege sinner it is this morning to know that you got the way now. That day at Calvary opened up the way.
अरे पाप्या, आज सकाळी किती भाग्य आहे हे जाणून घेणे की आता तुला हा मार्ग मिळाला आहे. त्या दिवशी कलवरीवर मार्ग खुला केला.
For all those patriarchs hunted for and sought for, Calvary gave it to you free.
Amen.
How would you turn it down?
कारण त्या सर्व पूर्वजांनी त्याचा शोध केला व त्यासाठी मागणी केली. कलवरीने आपल्यासाठी ते विनामूल्य दिले. आपण ते कसे सोडू शकतो?
How would you turn it down to join a denomination? How would you turn it down to substitute something for it? The pleasures of the world. Why not accept it?
संप्रदायात सामील होण्यासाठी आपण ते कसे नाकारणार? जगाच्या सुखसोयीसाठी त्याला कशाला तरी पर्याय देण्यास आपण त्यात कसे मागे टाकाल? का ते स्वीकारित नाही?
The opening veil brings a man right back into the presence of God without sin on him of any kind and sets a road before him to the thing that he's seeking for.
Amen.
Heaven, glory, peace, eternal life, everything right before him.
पडद्याचे उघडणे मनुष्याला त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचे पाप न लागता थेट देवाच्या उपस्थितीत परत आणते. आणि ज्या गोष्टींचा तो शोध घेत आहे त्यासाठी त्याच्या समोर एक मार्ग तयार करतो. स्वर्ग, वैभव, शांती, अनंत काळचे जीवन, सर्व काही त्याच्या समोर.
That day was the death blow to Satan's power. It ended everything.
तो दिवस म्हणजे ते सैतानाचे सामर्थ्य मृत्यूद्वारे नष्ट केले. त्याने सर्व काही समाप्त केले.
And I can see him there. He was Eden's lamb from the very first shadow that come of it.
आणि मी त्याला तेथे पाहू शकतो जो त्या प्रथम छायेतून आला. तो एदेनेचा कोकरा होता.
When Abel by faith offered unto God a more excellent sacrifice than Cain, he must have tied a grapevine around the lamb's neck, drug him up to the rock, took a rock in his hand for a lance and pulled his little head back and chopped and hacked him until he died. And his wool bathed with his own blood. He watered in his blood. was a shadow.
जेव्हा हाबेलाने विश्वासाने काईनापेक्षा अधिक चांगला यज्ञ देवाला अर्पण केला, त्याने कोकऱ्याच्या मानेवर एक द्राक्षाची वेल बांधली असावी, त्याला खडकापर्यंत ओढत नेले असेल, त्याच्या हातात एक खडक घेतला एका सूर्यासाठी आणि त्याचे डोके थोडे मागे खेचले आणि तो मरेपर्यंत त्याला चिरले आणि त्याचे तुकडे केले आणि त्याच्या स्वतःच्या रक्ताने त्याची लोकर धुतली. तो त्याच्या रक्तात लोळला, ती छाया होती.
But on that day at Calvary, there was a lamb of this earth, but it was the lamb of God that was dying, wallowing in his own blood.
परंतु कलवरीच्या दिवशी तेथे या पृथ्वीवरील कोकरून होते, पण तो देवाचा कोकरा मरत होता, त्याच्या स्वतःच्या रक्तामध्ये लोळत होता.
He was hacked and chopped and beat and spit on and slammed and smacked and everything by the world. And the blood dropping off of his locks.
त्याचे तुकडे करण्यात आले आणि कापण्यात आले, मारण्यात आले आणि त्याच्यावर थुंकण्यात आले, टीका करण्यात आली, थोबाडीत मारण्यात आले आणि सर्व काही त्या जगाद्वारे आणि त्याचे रक्त त्याच्या केसांवरून गळत होते.
When Abel's lamb died, it died speaking in a language that Abel could not understand. It was bleeding. And when God's lamb died that day at Calvary, he spoke in a language that no one understood him. My God, why hast thou forsaken me?
जेव्हा हाबेलाचे कोकरू मरण पावले ते अशा भाषेत बोलत होते जे हाबेल समजू शकला नाही. ते केकाटत होते आणि जेव्हा त्या दिवशी कलवरीवर देवाचा कोकरा मरण पावला, तो त्या भाषेत बोलला, त्याला कोणीही समजू शकले नाही, माझ्या देवा, माझ्या देवा, तू माझा त्याग का केलास.
He was the very lamb that Abel had in mind when he seen the promised seed of the woman.
तो देवाचा कोकरा होता, त्याचे तुकडे तुकडे केले गेले, कापले गेले. हा तोच कोकरा होता जो हाबेलाच्या विचारांमध्ये होता जेव्हा त्याने त्या स्त्रीची अभिवचनाची संतती पाहिली.
He was the lamb that Daniel saw that would shoot out of the mountain without hands. He was a wheel in the middle of the wheel for the prophet.
हा तोच कोकरा होता जो दानियेलाने पाहिला, जो हा कोणाचाही हात न लागता पर्वतांतून निघाला होता. संदेशासाठी तो चाक होता जे चाकाच्या मध्यभागी होते.
All they had foresaw was met on that day at Calvary, that brought the great thing in, that broke the back of Satan.
त्या सर्वांनी जे काही अगाऊ पाहिले होते ते त्या दिवशी कलवरीवर पूर्ण झाले. त्यातून महान गोष्ट समोर आली, यामुळे सैतानाची कंबर मोडली.
First we should see what that day meant. Second we should see what that day has done for us. Now what it did for us. Now third, let's look at what we ought to do for that day.
प्रथम आपण त्या दिवसाचा अर्थ काय ते शोधायला हवे. दुसरे म्हणजे त्या दिवसाने आपल्यासाठी काय केले, आता आपल्यासाठी काय केले ते आपण पाहिले पाहिजे. आता तिसरे, त्या दिवसासाठी आपण काय केले पाहिजे ते पाहूया.
What ought we to do? First, we should look into it. For it's a great day, greatest of all the days. Sin price was settled. Satan's power was broken.
आपण काय केले पाहिजे? प्रथम आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे, कारण तो एक महान दिवस आहे, सर्व दिवसांपेक्षा फार महान आहे. पापाची किंमत चुकवली गेली, सैतानाची शक्ती मोडली होती.
And now we want to see what we should do in return. Now in returns, when Jesus died at Calvary, on Calvary that day, he not only paid the price for our sins, but he also paid the price and made a way that we could follow him. For we, as the fallen Adams, that's been redeemed.
आणि आता आपण त्या बदल्यात काय केले पाहिजे हे आपल्याला पाहायचे आहे. आता त्या बदल्यात त्या दिवशी कलवरीवर जेव्हा येशू कलवरीवर मरण पावला तेव्हा त्याने केवळ आपल्या पापांसाठी किंमत दिली नाही, परंतु त्याने किंमत देखील मोजली आणि एक मार्ग बनविला ज्याद्वारे आपण त्याला अनुसरू शकू, कारण आपण एक पतित आदामाचे म्हणून मुक्ती पावलेले होतो.
As the Spirit led Adam, the first Adam, by the Spirit that had control of all nature, then we, the second Adam, or the man of the earth, has been redeemed by Christ from the day of Calvary, can follow him.
जसे आत्म्याने आदामाचे, पहिला आदम, आत्म्याद्वारे नेतृत्व केले ज्याला सर्व सृष्टीवर सत्ता दिली होती, तर मग आपण दुसरा आदम किंवा कलवरीच्या दिवसापासून पृथ्वीवरील लोक जे ख्रिस्ताद्वारे सोडविले गेले आहेत त्याला अनुसरू शकतात.
Now when he died at Calvary, he made a way. He gave up the Spirit, the Holy Spirit. That sent it back to the earth for you and I to live by. That's what Calvary means to us, to follow him.
आता जेव्हा तो कलवरीवर मरण पावला तेव्हा त्याने एक मार्ग तयार केला. त्याने तो आत्मा, पवित्र आत्मा दिला. त्याने त्याला पृथ्वीवर परत पाठविले तुमच्यासाठी व माझ्यासाठी की आपण त्याद्वारे जगावे. हाच कलवरीचा आपल्यासाठी अर्थ आहे की त्याला अनुसरणे.
First look into it. See what it did for us. And now what must we do in regards to it? What must you and I do?
प्रथम त्यात पहा, आमच्यासाठी त्याने काय केले ते पहा, आणि आता आपण या संदर्भात काय केले पाहिजे, आपण आणि मी काय केले पाहिजे.
Now we say, well, I appreciate that. That's very fine. But we got to accept it. And to accept it is to accept his person, Christ in our heart.
आता आम्ही म्हणतो ठीक आहे, मी त्याचे कौतुक करतो, खूप छान आहे, पण आपण ते स्वीकारले पाहिजे. आणि ते स्वीकारणे म्हणजे आपल्या अंतकरणात त्या व्यक्तीला, ख्रिस्ताला स्वीकारणे होय.
Then we are free from sin, therefore there's no sin shackles hanging on us at all. God, just like we had never sinned, the perfect sacrifice made us perfect. For Jesus said, be therefore perfect, even as your Father in heaven is perfect.
तेव्हा आपण पापापासून मुक्त आहोत, म्हणून आपल्यावर पापाचे कोणतेही बंधन नाही, मुळीच नाही. जणू काही आपण कधीच पाप केले नाही. देव जो परिपूर्ण अर्पण, त्याने आपणास परिपूर्ण केले, कारण येशू म्हणाला, जसा तुमचा स्वर्गातील पिता परिपूर्ण आहे तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा.
Then there's no more to be done, but we are made perfect in the presence of God. Now, that's where we lose our position. If we don't watch, we try to look back to what we was. And as long as we look back to what we was, the sacrifice means nothing to us.
तर अजून काही करण्याची गरज नाही, परंतु आपल्याला देवाच्या उपस्थितीत परिपूर्ण केले आहे. आता तेथेच आपण आपले स्थान गमावतो. जर आपण ते पाहत नाही, आपण मागे काय होतो ते पाहण्याचा प्रयत्न करतो, आणि जोपर्यंत आपण मागे काय होतो त्याकडे पाहतो त्या बलिदानाचा आपल्यासाठी काहीच अर्थ उरत नाही.
अरे
आपण ते पाहू शकत नाही मंडळी. मी नाही, मी तसे करण्याचा प्रयत्न करणार नाही, मी करू शकत नाही, आणि आपणही करू शकत नाही. तेथे प्रयत्न करण्याची गरज नाही. आपण काय केले याकडे जोपर्यंत आपण पाहतो तोपर्यंत आपण गमावलेले आहोत. परंतु आपण काय केले याकडे पाहू नका. त्या दिवशी कलवरीने आपल्यासाठी काय केले ते पहा.
It paid your price. It settled the question. Your sins be as scarlet, they're as white as snow. Red like crimson, white like wool.
तिने आपली किंमत दिली आहे. तिने प्रश्न सोडवला. तुमची पापे जरी लाखेसारखी लाल असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. किरमिजासारखी लाल असली तरी लोकरीसारखी पांढरी होतील.
Then you have no sin. You are perfectly sinless. No matter what you've done or what you do, you're still sinless. as long as you've accepted Jesus Christ as your Savior, your sins are forgiven. Anything's forgiven is remitted and forgot about.
मग आपणाकडे कोणतेही पाप राहत नाही. आपण पूर्णपणे पापरहित आहात. आपण काय केले किंवा आपण काय करता हे महत्वाचे नाही. तरीही आपण पापरहित आहात. जोपर्यंत आपण येशू ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारले आहे तोपर्यंत आपल्या पापांची क्षमा झाली आहे. काहीही माफ केलेले नष्ट केले जाते आणि त्याबद्दल आठवणही राहत नाही.
Then what does it do? It gives you, after that condition, His Spirit to follow Him. And to do as He did for others who is following on.
मग ते काय करते? त्या परिस्थितीनंतर तो आपल्याला त्याचा आत्मा त्याला अनुसरण्यास आणि जसे त्याने केले तसे करण्यासाठी देतो अशा इतरांनाही जे त्याचे अनुसरण करीत आहेत.
He was just one man, the perfect man. He gave His life. And He made an example for you.
तो फक्त एक मनुष्य परिपूर्ण मनुष्य होता. त्याने आपले जीवन दिले आणि त्याने आपल्यासाठी एक कित्ता बनविला.
Now what must we do? Now the first thing I want to say is Jesus never lived for Himself. Amen. His life was spent for others. Amen. That's perfectly eternal life.
आता आपण काय केले पाहिजे? आता प्रथम मला सांगायचे आहे की येशू कधीही स्वतःसाठी जगला नाही. त्याचे जीवन इतरांसाठी होते. तेच परिपूर्ण अनंत काळचे जीवन आहे.
When you say you go to church and you do good things, that's fine. But when you live your life to yourself, you have an eternal life.
जेव्हा आपण म्हणता आपण चर्चमध्ये जातो आणि आपण चांगल्या गोष्टी करतो ते ठीक आहे. परंतु जेव्हा आपण आपले जीवन स्वतःसाठी जगता तेव्हा आपण सार्वकालिक जीवन प्राप्त करू शकत नाही.
Eternal life is living for others. He proved it when he came in the Lamb of God. He lived and had eternal life because he did not live for himself, he lived for others.
सार्वकालिक जीवन म्हणजे इतरांसाठी जगणे. ते सिद्ध झाले जेव्हा ते देवाच्या कोकऱ्यामध्ये आले. तो जगला आणि त्याच्याजवळ अनंत काळचे जीवन होते कारण तो स्वतःसाठी जगला नाही. तो इतरांसाठी जगला.
And you receive eternal life by receiving that day, and you don't live for yourself no more, you live for others.
आणि आपण त्या दिवसाला प्राप्त करण्याद्वारे अनंत काळचे जीवन प्राप्त करता आणि आपण यापुढे आपल्यासाठी जगत नाही आपण इतरांसाठी जगता.
Someone said, how can you stand let anybody call you such bad names? You don't live for yourself. You live for others that you might redeem that man.
कोणीतरी म्हणाले आपण कसे उभे राहू शकाल? कोणीही आपल्याला अशा वाईट नावांनी बोलवू द्या. आपण स्वतःसाठी जगत नाही आपण इतरांसाठी जगता. यासाठी की आपण त्या मनुष्याला मुक्त करावे.
You become sons. And the trouble of it is the church has forgot they were sons.
आपण पुत्र बनला आणि यात समस्या ही आहे की मंडळी विसरली आहे की ते पुत्र आहेत.
You are sons, you're taking Christ's place. You are sons, so don't live for yourself, live for others.
आपण पुत्र आहात. आपण ख्रिस्ताचे स्थान घेत आहात. आपण पुत्र आहात म्हणून स्वतःसाठी जगू नका इतरांसाठी जगा.
Well, Brother Bram, I can live for this brother because he sure is a nice man. That's not it. Live for that man who hates you.
That's right. Amen.
Live for that person who would kill you if he could.
That's right.
That's what they've done to him. They killed him and he died that he might save him. That's eternal life.
बरं भाऊ ब्रॅनम, मी या भावासाठी जगू शकतो कारण तो खात्रीने एक चांगला मनुष्य आहे. ते असे नाही तुमचा तिरस्कार करणाऱ्या माणसासाठी जगा. त्या व्यक्तीसाठी जगा जे शक्य असेल तर तुम्हाला मारू शकतील. त्यांनी त्याच्यासाठी तसेच केले. त्यांनी त्याला जीव मारले आणि तो मेला की त्याने त्यांचे तारण करावे. हे अनंत काळचे जीवन आहे.
But you sacrifice your own things. Give them up like the sheep gives its wool. Amen. You look on towards Calvary.
जेव्हा आपण ते आपल्या हृदयात वागवितो तेव्हा स्वर्गाचा सामना करू शकू. पण तुम्ही स्वतःच्या वस्तूंचा त्याग करता त्या सोडून देता जसे मेंढरे आपली लोकर देतात आपण कलवरीकडे पाहता.
I hope this helps you to get in a place. That's what the tabernacle, that's what all people has got to do, is find out what you are and what's the purpose.
मला आशा आहे की हे आपल्याला एका ठिकाणी जाण्यास मदत करते. तेच प्रार्थना मंदिर आहे, तेच सर्व लोकांनी केले पाहिजे. आपण काय आहात आणि काय हेतू आहे हे शोधले पाहिजे.
चर्च isn't going to church just to play music, sing songs. Church is a place where correction, judgment begins at the house of God.
Amen.
चर्च म्हणजे केवळ संगीत वाजविण्यासाठी, गाणी गाण्यासाठी चर्चला जाणे नाही. चर्च ही अशी जागा आहे जेथे सुधारणूक केली जाते. न्यायाचा प्रारंभ देवाच्या घरात होतो.
We must reckon ourselves dead and alive to Christ. Then he made the way that we could sacrifice ourselves to his service, to follow him. If we follow him, we lead the life that he led. That's wonderful.
आपण स्वतःला ख्रिस्तासाठी मृत आणि ख्रिस्तासाठी जिवंत असे गणले पाहिजे. मग त्याने मार्ग तयार केला की आपण स्वतःला त्याच्या सेवेसाठी, त्याला अनुसरण्यासाठी अर्पण करू शकतो. जर आपण त्याचे अनुकरण केले तर आपण ते जीवन जगू जे त्याने जगले. ते अद्भुत आहे.
Jesus said and spoke of it. Let me just give you a few quotations on it. Listen close. Don't miss it. Jesus said it that day he would separate the people like the sheep and the goats.
येशू म्हणाला आणि त्याबद्दल बोलला, मला तुम्हाला त्यावर काही संदर्भ देऊ द्या, लक्षपूर्वक ऐका, हे चुकवू नका. येशू म्हणाला, त्या दिवशी तो लोकांना वेगळे करील जसे मेंढरे व शेरडे.
And he would say to the goats, stand on the left side, and to the sheep, stand on the right side.
आणि तो शेरड्यांस म्हणेल, डाव्या बाजूला उभे रहा आणि मेंढरांना उजवीकडे उभे रहा.
And he said to the goats, depart from me, because I was hungry and you didn't feed me. I was in prison and you did not visit me. I was naked and you clothed me not. I was thirsty and you gave me no drink. I was sick and you didn't visit me. So depart from me.
मग तो शेरड्यांस म्हणेल, माझ्यापुढून निघा, कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला खाव्यास दिले नाही. मी तुरुंगात होतो पण तुम्ही माझ्या भेटीला आला नाही. मी उघडा होतो आणि तुम्ही मला वस्त्र दिले नाही. मी तहानलेला होतो आणि तुम्ही मला प्यावयास पाणी दिले नाही. मी आजारी होतो आणि तुम्ही मला भेट दिली नाही. तर मग माझ्यापुढून निघून जा.
And on the sheep he said, I was hungry and you fed me. I was naked and you gave me clothing. I was sick and you ministered to me.
आणि मेंढरास तो म्हणाला, मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खाव्यास दिले. मी उघडा होतो आणि तुम्ही मला वस्त्र दिलेत. मी आजारी होतो आणि तुम्ही माझी सेवा केली.
And notice, don't fail to get this church. Keep this in your heart forever. It was so unconsciously done. The people don't do it for a line of duty. A man that gives you something there because he ought to do it. A man that feeds you because he ought to do it. He's got a selfish idea. It should be your very life. Your very action.
आणि लक्षात घ्या मंडळी, हे समजण्यात चूक करू नका. हे कायम आपल्या मनात ठेवा. ते इतके अजाणतेपणे केले होते. लोक हे कर्तव्य दक्षतेसाठी करत नाही. एक मनुष्य जो आपल्याला काही ना काहीतरी देतो कारण त्याने ते करणे आवश्यक आहे. एक मनुष्य जो आपल्याला भोजन देतो कारण त्याने ते केले पाहिजे. त्याच्याकडे एक स्वार्थी कल्पना आहे. ते तुमचे जीवन, तुमचे एक कार्य असावे.
It was so surprising to these sheep that they said, Lord, when were you hungry and we wouldn't feed you? When were you hungry and we fed you? When were you naked and we gave you clothes? When were you thirsty and we gave you drink? When were you sick and we ministered to you?
या मेंढरांना आश्चर्य वाटले की ते म्हणाले, प्रभू,
तू कधी भूकेला होतास आणि आम्ही तुला खावयास दिली? आम्ही तुम्हाला केव्हा भूकेले पाहून खावयास दिले? केव्हा तू नग्न होतास आणि आम्ही तुला कपडे दिले? तू केव्हा तहानलेला होतास आणि आम्ही तुला प्यावयास दिले? तू केव्हा आजारी होतास आणि आम्ही तुझी सेवा केली?
God, let the people see what Calvary did for us. So automatically.
हे प्रेमामुळे आपोआपच होते, फक्त आपले जीवन त्यांच्यात जगलो. देवा, लोकांना कळू दे की कल्वरीने आमच्यासाठी काय केले, किती आपोआपपणे.
When were you, Lord? We never knew that. Look what Jesus turned and said, in so much as you have done unto these, you did it unto me.
प्रभू, आम्ही कधी केले आम्हाला ते कधीच माहीत नव्हते. पहा, येशू वळला व काय म्हणाला, तुम्ही या गोष्टी त्यांच्यासाठी केल्या, त्या अर्थी ते माझ्यासाठी केले आहे.
Unselfish life. Not the second thought. Not to think about it. But you are so dead to the things of this world. So alive in Christ. And so walking on the highway. That these things are just an automatic thing. You just do it. And I say, well, Lord want me to do that. It's not that. You're just part of Him. His Spirit's in you. And you act the way He acted. Do get it.
निस्वार्थ जीवन, दुसरा विचार नाही. याबद्दल विचार करण्याची गरज नाही. परंतु आपण या जगाच्या गोष्टींसाठी मेलेले आहात आणि म्हणून ख्रिस्तामध्ये जिवंत आहात आणि म्हणून राजमार्गावर चालत आहात. या गोष्टी फक्त एक स्वयंचलित गोष्टी आहेत. आपण फक्त ते करता असे म्हणत नाही की ठीक आहे, आता प्रभू करीन, प्रभू मी असे करावे अशी इच्छा आहे. हे तसे नाही. आपण फक्त त्याचाच एक भाग आहात. त्याचा आत्मा तुमच्यात आहे आणि तुम्ही त्याच्या वागण्याप्रमाणे वागता. होय, तुम्हाला ते समजले.
There is a way that seemeth right unto a man, but the end thereof is the way of death. Not all that saith, Lord, Lord, shall enter in, but they that do the will of my Father. Just from their hearts. Just freely. Now, that day of Calvary paid that price so we could be that way.
एखादा मार्ग मनुष्याला चांगला भासतो, पण त्याच्या शेवटी मृत्यू पद फुटतात. प्रभू प्रभू असे म्हणणाऱ्या सर्वांचा आत प्रवेश होणार नाही, परंतु त्यांचा होईल जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, फक्त त्यांच्या हृदयांतून, फक्त मुक्तपणे. आता कल्वरीवर त्या दिवसाने ती किंमत दिली, जेणेकरून आपण तसे होऊ शकू.
I tell you, I seen a brother that needed a suit of clothes, and I went and got him a suit of clothes. Bless God, I'm a Christian. Oh, my, you selfish, poor, miserable person. You are a hypocrite.
असे म्हणू नका, तुम्हाला माहिती आहे. विधवा जोन्स एकदा तिच्याकडे कोळसे नव्हते आणि मी जाऊन तिच्यासाठी काही कोळसे विकत घेतले. मी तुम्हाला सांगतो, मी एका भावाला पाहिले ज्याला कपड्यांचा सूट पाहिजे होता आणि मी गेलो आणि त्याला एक कपड्यांचा सूट दिला. देवाचा धन्यवाद हो, मी एक ख्रिस्ती आहे. अरे बापरे, आपण स्वार्थी, गरीब, दयनीय व्यक्ती आहात. तुम्ही ढोंगी आहात.
Don't let the right hand know what the left's doing, or the left know what the right's doing. Just so automatically dead in Christ till you do it anyhow. It's your nature, it's your makeup. You do it anyhow.
दावा काय करीत आहे उजव्या हाताला कळू देऊ नका, आणि उजवा काय करीत आहे डाव्या हाताला कळू देऊ नका. काही झाले तरी जेव्हा आपण हे करता तेव्हा आपण ख्रिस्तामध्ये आपोआप मरता. हा तुमचा स्वभाव आहे, ती तुमची मनोरचना आहे. कशाही प्रकारे तुम्ही ते करता.
It's just a life that lives in you. You're completely yielded to that spirit. And it just lives itself in you.
हे एक जीवन आहे जे तुमच्यामध्ये राहत आहे. आपण पूर्णपणे त्या आत्म्याला शरण गेलेले आहात आणि तो स्वतः आपल्या मध्येच राहतो.
Oh, you feel that blessed spirit? That life. Not me that liveth, said Paul, but Christ liveth in me. just so automatic.
Oh, तुम्ही त्या धन्य आत्म्याचा अनुभव घेत आहात, त्या जीवनाचा. पॉल म्हणाला, मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. इतके स्वयंचलित.
Well, I'll tell you, Brother Branham, we are Christians here. We help these people, we help them people. Oh, my. Shame on you. That's not Christianity. Christianity is automatically got to, it's to be done, and you just forget about all about it. Go do it!
बरं, मी तुम्हाला सांगतो बंधू ब्रॅनम, आपण येथे ख्रिस्ती आहोत. आपण या लोकांना मदत करतो, आपण त्या लोकांना मदत करतो. अरे बापरे, तुमची लाज वाटते. ते ख्रिस्तीत्व नाहीये. ख्रिस्तीत्व आपोआप मिळते, ते केले पाहिजे. आणि आपण त्याविषयी विसरून जाता, त्या सर्वाविषयी. मी नाही, जा ते करा.
Christ just completely surrendered his life to God. He gave himself as a public servant to the people. He gave his life freely. He didn't have to do it.
ख्रिस्ताने आपले जीवन पूर्णपणे देवाला समर्पित केले. त्याने स्वतःला जनसेवक म्हणून लोकांना दिले. त्याने आपले जीवन मुक्तपणे दिले. त्याला ते करण्याची गरज नव्हती.
He didn't begrudgingly do it. He didn't say, "Now, brethren, you all ought to think a whole lot of me because I come to die for you." He never said a word about it. He died anyhow. Because it was God in him. It's God in you. It's God in me that makes us look at others.
ते त्याने ना खुशीने केले नाही, तो असे म्हणाला नाही. आता बंधूंनो, तुम्ही सर्वांनी माझ्याबद्दल पूर्ण विचार केला पाहिजे, कारण मी तुमच्यासाठी मरण्यास आलो आहे. त्याने याबद्दल कधीही एक शब्द बोलला नाही. तो मेला कसलीही तमा न बाळगता, कारण त्याच्यामध्ये देव होता. तो देव तुमच्यामध्ये आहे, तो देव माझ्यामध्ये आहे, ज्यामुळे आम्हाला इतरांकडे पाहण्याची संधी मिळते.
Sheep on one side, one of them will say, "Well, Lord, I did this, Lord, I did that." He said, "Depart from me, you workers of iniquity. I never even knew you."
मेंढरे एका बाजूला, त्यांतील एक म्हणेल, "प्रभू, मी हे केले आणि प्रभू मी ते केले." तो म्हणाला, "अनाचार करणाऱ्यानो, माझ्यापासून निघून जा. माझी तुमच्याशी कधीच ओळख नव्हती."
If the church can ever come to those fundamental facts, that's not something you try to do, you work yourself up to do, it's something that's born in you.
जर मंडळी त्या मूलभूत गोष्टींकडे येऊ शकली असती, ते असे काही नाही जे आपण करण्याचा प्रयत्न करतो, ते आपण स्वतःहून करता. हे असे काहीतरी आहे जे तुमच्यामध्ये जन्मले आहे.
Forgive me, my Pentecostal friends. I am Pentecostal, but my Pentecostal friends has got to a spot to where it has to be a lot of fast music, beating up some bands or clapping hands or tambourines to bring up a shout. That's only emotion.
माझ्या पेंटिकॉस्टल मित्रा, मला माफ कर, मी पेंटिकॉस्टल आहे, परंतु माझे पेंटिकॉस्टल मित्र तेथे पोहोचले आहेत जिथे एक बरेच वेगवान संगीत असायला हवे. वाजवण्याकरिता काही वाद्यवृंद किंवा टाळ्या वाजवणे किंवा डफ वाजवणे, आवाज वाढविण्यासाठी ती फक्त एक भावना आहे.
They play the bands before they go to battle. They get people in the emotion of battle. I believe in music, I believe in clapping hands, but I believe in these things. That's exactly true. We ought to have that.
ते लढाईला जाण्यापूर्वी वाद्य वाजवतात. ते लोकांना लढाईच्या भावनेत आणतात. माझा संगीतावर विश्वास आहे, टाळ्या वाजवण्यावर माझा विश्वास आहे, परंतु मी या गोष्टीवर विश्वास करतो, ते अगदी खरं आहे, आपल्याला ते करणं आवश्यक आहे.
But you have left the great things undone. Is that self-sacrifice life that God lives in you, automatically doing that which is right because it's right. Just going on, don't even think nothing about it, just living it.
परंतु तू त्या महान गोष्टी न करता सोडून दिले आहेत. ते आत्मत्यागाचे जीवन आहे की देव तुझ्या मध्ये राहतो, आपोआप जे योग्य आहे ते करीत आहे, कारण ते बरोबर आहे. केवळ चालत रहा, त्याबद्दल काही विचार करू नका, फक्त ते जगत रहा.
Then watch, you see what's going on, you're on the highway. That's what Calvary meant to you. On the highway. Opened up that day for you.
नंतर पहा आपण काय चालू आहे ते पहा. आपण फक्त आपण नाही, आपण राजमार्गावर आहात. कलवरीने आपल्यासाठी तेच केले आहे. त्या दिवशी आपल्यासाठी तो राजमार्ग उघडला.
Now remember, You cannot be half goat and half sheep. They won't mix.
आता लक्षात ठेवा, आपण अर्धी शेळी आणि अर्धी मेंढी असू शकत नाही, ते मिसळणार नाहीत.
Now there's a lot of people say, yes, you know what, we got an organization in our group, we help the poor, we do this. That's all right. But you're tooting your own horn about it.
That's right.
You don't do that. You do your alms in secret, Jesus said.
आता बरेच लोक म्हणतात, हो आपल्याला माहित आहे काय, आमच्या समूहामध्ये एक संस्था आहे, आम्ही गरिबांना मदत करतो, आम्ही हे करतो. हे सर्व ठीक आहे, परंतु आपण आपल्या स्वतःचा भोंगा वाजवता. आपण तसे करू नका. तुम्ही तुमचे दान गुप्तपणे करा, येशू म्हणाला.
Just automatically something to you, it's no more than going getting a drink of water. You're thirsty. If the next man's thirsty, you think about him too. Next man's need, you think about him the same as your own need. Don't pay no attention to it, just live on.
फक्त स्वयंचलितपणे आपल्यासाठी काहीतरी जाणे पाणी आणणे यापेक्षा अधिक नाही. आपण तहानलेले आहात. जर पुढील मनुष्य तहानलेला असेल तर आपण त्याच्याबद्दल देखील विचार करता. पुढील मनुष्याला गरज आहे. आपण आपल्या स्वतःच्या गरजेप्रमाणेच त्याच्याबद्दलही तसाच विचार करता. आणि याकडे लक्ष देऊ नका, फक्त जगत राहा. आता आपण अर्धी मेंढी आणि अर्धी बकरी असू शकत नाही.
So if you say, well, our church has got an organization, we give to the poor, we do this and do that and do the other. If you have that without that other, the life of Christ, then you're just absolutely doing it in vain.
म्हणून जर आपण असे म्हणता, ठीक आहे, आमच्या मंडळीची एक संस्था आहे, आम्ही गरिबांना देतो, आम्ही हे करीतो आणि ते करीतो आणि इतर गोष्टी करीतो, जर तुमच्याकडे ख्रिस्ताच्या जीवनाखेरीज इतर गोष्टी आहेत तर तुम्ही ते व्यर्थ करीत आहात.
Jesus, Paul said, 1 Corinthians 13, Though I give all my goods to feed the poor and have my body burned as a sacrifice, it profit me nothing.
येशू पॉल म्हणाला, पहिले करिंथकरास पत्र 13, मी आपले सर्व धन अन्नार दानार्थी दिले आणि मी आपले जिवंत शरीर जाण्यासाठी दिले तरी मला काही लाभ नाही.
This is hard, but it's truth. You got to come to that fact. Recognize what Calvary did for you.
आता हे कठीण आहे, परंतु ते सत्य आहे. आपण त्या वास्तविकतेकडे आले पाहिजे. कलवरीने आपल्यासाठी काय केले हे समजून घ्या.
We look at it and say, oh yes, that's fine. That ain't it. If that son of God had to go to Calvary for crucifixion, every son that comes must go to a Calvary.
आम्ही त्याकडे पाहतो आणि म्हणतो, होय ते चांगले आहे, ते नाही. जर देवाच्या पुत्राला वधस्तंभावर खेळण्यासाठी कालवरीवर जावे लागले तर त्याच्याकडे येणारा प्रत्येक मुलगा कालवरीकडे गेला पाहिजे.
He must also have a Calvary. You must have that day of Calvary. I've got to have that day of Calvary. That settles the sin question. Not shake hands with the preacher. Not be shook into the church. Not come in by letter. Not come in by profession. But come in by birth.
त्याच्याकडे कलवरी देखील असली पाहिजे. आपणाकडे कलवरीचा दिवस असला पाहिजे. माझ्याकडे तो कलवरीचा दिवस आहे. तिने पापाचा प्रश्न मिटवला. प्रचारकाशी हात मिळवण्याने नाही, चर्चमध्ये जाण्याने नाही, मी पत्राद्वारे आत आलो नाही, व्यवसायाने आत आलो नाही, पण जन्म पावल्याद्वारे आत आलो.
He never gave a letter. He never gave a profession. He gave a birth. That's how we come in. Then from that automatically we're living Christian lives.
त्याने कधीही पत्र दिले नाही, त्याने कधीही व्यवसाय दिला नाही, त्याने जन्म दिला. अशा प्रकारे आपण आत आला, मग तेव्हापासून आपोआप आपण ख्रिस्ती जीवन जगत आहोत.
Now, another remark. Half goat, half sheep, they don't have such a thing. You're either goat or sheep. You're not half goat and half sheep, you're either goat or sheep.
आता आणखी एक टिप्पणी, अर्धी बकरी अर्धी मेंढी. त्यांना अशा गोष्टींची गरज नाही. तुम्ही एकतर बकरी आहात किंवा मेंढी आहात. तुम्ही अर्धी बकरी किंवा अर्धी मेंढी नाही. तुम्ही एकतर बकरी किंवा मेंढी आहात.
Now if you're just doing good things and think you can get in by that, then there wouldn't have to be a day of Calvary. The law provided that.
आता जर आपण फक्त चांगल्या गोष्टी करता आणि आपल्याला असे वाटते की त्याद्वारे आपण त्यात प्रवेश करू शकतो, तर तेथे कलवरीचा दिवस असण्याची गरज नव्हती. नियमशास्त्राने ती तरतूद केली आहे.
But being taken the day of Calvary was to bring that in. That we could not be just church members, but be sons and daughters of God. That's what the day of Calvary was. That's what it meant to you. That you might do and follow and act like Jesus.
पण त्याने तो कालवरीचा दिवस घेतल्याने त्यास त्यामध्ये आणायचे होते. आपण केवळ मंडळीचे सदस्य होऊ नये तर देवाचे पुत्र व कन्या बनावे. कालवरीचा दिवस असाच होता. आपल्यासाठी तो यासाठी होता की आपण येशू सारखे करावे आणि त्याला अनुसरावे आणि येशू सारखे वागावे.
Now the river doesn't run up and down at the same time. The river only runs one way. And the Spirit of God just runs one way. It doesn't mix things with it. Runs the same way.
आता नदी एकाच वेळी वर आणि खाली वाहत नाही. नदी फक्त एकाच मार्गाने वाहते आणि देवाचा आत्मा फक्त एकाच मार्गाने जातो. तो त्यासह गोष्टी मिसळत नाही, त्याच मार्गाने जातो.
Watch Jesus in closing. Jesus said, "The works that I do shall you do also. And greater than this shall you do, for I go to my Father."
बंद करताना येशूला पहा. येशूने म्हटले, मी जी कामे करीतो ती तुम्हीही कराल आणि त्यापेक्षाही मोठी कराल, कारण मी पित्याकडे जातो.
I'm not saying this so much to the church here. You understand. But these messages are taped. Tens of thousands hear them around the world.
मी हे सगळे इथल्या मंडळीसाठी बोलत नाही, आपण समजत आहात, पण हे संदेश टेप केले जात आहेत. जगभरातील हजारो लोक ते ऐकतात.
I'm going to answer that question for the critic right now. I've often been said, told. They say, "Well, you believe the Bible. Jesus said these works that I do, shall you do also, and greater than this shall you do, for I go to my Father."
मी आता समीक्षकांसाठी त्या प्रश्नाचे उत्तर देत आहे. मला बऱ्याचदा सांगितले जाते ते म्हणतात, तुम्ही बायबलवर का विश्वास ठेवता? येशूने म्हटले, मी जी कृत्य करीतो ती तुम्हीही कराल आणि त्यापेक्षा मोठी कराल, कारण मी माझ्या पित्याकडे जातो.
How bad can you get, mister? How far away from discernment can you wander with your intellectual theologies? With your mental conception of anything? My gracious and lost friend, can you not understand that the Bible is spiritually interpreted?
महोदय, आपणाला किती वाईट मिळू शकते आपल्या बौद्धिक देवविषयक ज्ञानासह. आपण पारख करण्यापासून किती दूर भटकू शकतो तुमच्या कुठल्याही मानसिक संकल्पना घेऊन. माझ्या दयाळू आणि हरवलेल्या मित्रा, हे तू समजू शकत नाही काय की या बायबलचा अर्थ आध्यात्मिक रीतीने लावला गेला आहे?
Jesus thanked the Father and hid it from the educated and shrewd and wise and prudent and would reveal it to babes such as would come to Calvary.
येशूने पित्याचे आभार मानले की त्याने हे ज्ञानी आणि विचारवंत आणि शहाणे व हुशार लोकांकडून लपवून ठेवले आहे आणि ते कलवरीकडे येणाऱ्या बाळकांना प्रकट केले आहे.
Now watch. Jesus said, watch how he stated it. The works that I do, he's doing them right now. The works that I'm doing now, healing the sick, raising the dead, opening the eyes of the blind, these works shall you do also. You will do these if you believe in me. You do these works. And then a greater than this shall you do. For I go to my Father.
आता पहा, येशू म्हणाला, त्याने हे कसे सांगितले ते पहा. मी जी कृत्य करीतो तो आताच ती करीत आहे. जी कृत्ये मी आता करीत आहे, आजारी लोकांना बरे करणे, मेलेल्यांना उठवणे, अंधांचे डोळे उघडणे, ही कृत्ये तुम्हीही कराल. तुम्ही ती कराल जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल. तुम्ही ही कामे करता आणि त्यापेक्षा मोठी तुम्ही कराल, कारण मी आपल्या पित्याकडे जातो.
A little while and the world won't see me no more. Yet you'll see me. I'll be with you, even in you, to the end of the world. I will not leave you comfortless. I'll pray the Father. He'll send you another comforter, which is the Holy Ghost. Whom the world cannot receive, yet you can receive him.
आता थोडाच वेळ आहे आणि मग जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगाच्या अंतापर्यंत तुम्हा बरोबर राहीन, तुम्हा मध्ये राहीन. मी तुम्हाला अनाथ असे सोडणार नाही. मी पित्याला विनंती करीन, तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे पवित्र आत्मा पाठवी. जग त्याला ग्रहण करू शकत नाही, तरीही आपण त्याला ग्रहण करू शकता.
Now notice, the greater works was to have the power in the church not only to heal the sick by prayer, cast out devils by prayer, but to impart eternal life to believers.
आता लक्षात घ्या, मोठी कृत्ये म्हणजे मंडळीमध्ये सामर्थ्य असणे, केवळ प्रार्थनेने आजारी लोकांना बरे करण्यासाठीच नव्हे, प्रार्थना करून भूते काढणे नव्हे, परंतु विश्वासणाऱ्यांना अनंत काळचे जीवन देणे.
The Holy Ghost was coming and given into the hands of the church to impart life. That's what Calvary meant.
पवित्र आत्मा येणार होता आणि जीवन देण्यासाठी मंडळीच्या स्वाधीन दिला गेला. अरे, हाच काल्वरीचा अर्थ आहे.
And lifted them into a place to be sons and daughters of God, to heal the sick, and to impart eternal life by giving the Holy Ghost to obedient believers. Men who were once unbelievers be made believers and impart spiritual eternal life.
त्याने धिक्कारलेली हीन पुरुष व स्त्रिया घेतल्या आणि त्यांना देवाचे पुत्र व कन्या होण्याकरिता वर उचलले, यासाठी की आजारी लोकांना बरे करावे आणि अनंत काळचे जीवन द्यावे. आज्ञाधारक विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा द्यावा. जे लोक एकेकाळी अविश्वासी होते त्यांना विश्वासू बनविण्यात आले आणि त्यांना आत्मिक अनंत काळचे जीवन देण्यात आले.
How much greater is it to say this sick woman laying here, I can pray a prayer of faith and she'll be healed. That's a great thing. That's what he was doing then. He said, greater than this shall you do. I'm going to give you power. Not only to raise him up for a while, but to give him eternal life. But you'll be eternal forever.
हे किती मोठे आहे असे म्हणणे की ही आजारी स्त्री येथे पडलेली आहे, मी विश्वासाची प्रार्थना करू शकतो आणि ती बरी होईल, हीच एक मोठी गोष्ट आहे जी तो त्यावेळी करीत होता. परंतु म्हणाला, यापेक्षा मोठी तुम्ही कराल, मी तुम्हाला सामर्थ्य देणार आहे, त्याला फक्त थोडा वेळ उठवण्यासाठी नाही, परंतु त्याला अनंत काळचे जीवन देण्यासाठी, जे अनंत म्हणजे सार्वकालिक जीवन असेल.
Poor blind wretched people. Praise God. How do you miss that? Don't you see what the greater thing is?
Yes.
That's the greatest thing could ever happen. Was to impart eternal life to people.
गरीब आंधळे कंगाल लोक हो, तुम्ही हे कसे चुकवता? मोठी कृत्य काय आहेत ती आपल्याला दिसत नाही काय? ही सर्वात महान गोष्ट जी आजपर्यंत घडू शकली ती म्हणजे लोकांना अनंत काळचे जीवन देणे होय.
What is eternal life? The life that he lived. The life that was in him. Impart that to others. Can a man do that? A son of God can.
अनंत काळचे जीवन म्हणजे काय? जीवन जे तो जगला, ते जीवन जे त्याच्यात होते ते इतरांना द्यावे. एक मनुष्य असे करू शकतो? देवाचा पुत्र तसे करू शकतो.
Jesus said, whosoever sins you remit to them, they are remitted. Whosoever sins you retain to them, they are retained.
येशु म्हणाला, ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे, ज्या कोणांची पापे तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.
Now here's where the Catholic Church and many others made their big mistake. They go out and say, I forgive your sins. That wasn't it.
आता इथेच जेथे कॅथोलिक चर्च आणि इतर बरेच जणांनी त्यांची मोठी चूक केली, ते बाहेर जाऊन म्हणाले, मी तुमच्या पापांची क्षमा करीतो, ते असे नव्हते.
How did they get sins forgiven in the Bible? Peter answered that question on the day of Pentecost. They said, what can we do to be saved? How can we get this that you all got?
बायबलमध्ये त्यांना पापांची क्षमा कशी मिळाली? पेंटिकॉस्टच्या दिवशी या प्रश्नाचे उत्तर पेत्राने दिले. ते म्हणाले, तारणासाठी आम्ही काय करू? आम्हाला हे कसे मिळेल जे तुम्हा सर्वांना मिळाले आहे?
He laid down the prescription.
Yes, he did.
He told them what to do. He said, repent every one of you towards God and be baptized in the name of Jesus Christ.
Hallelujah.
For the remission of your sins. There is a greater work.
त्याने तो मार्ग घालून दिला आहे. त्याने त्यांना काय करावे हे सांगितलेले आहे. तो म्हणाला, तुमच्यातील प्रत्येकाने देवाकडे पश्चाताप करा आणि येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. कशासाठी? आपल्या पापाची क्षमा मिळविण्यासाठी तेथे ती मोठी कृत्य आहेत.
How many of you preachers this morning? How many of you listen to my word on magnetic tape? Are willing to go to Calvary this morning? Look what God did there for you.
Amen.
And forsake your denominational creeds and preach the gospel.
आज सकाळी तुमच्यात किती प्रचारक आहेत, किती लोक तुम्ही चुंबकीय टेपवर माझे वचन ऐकत आहात. आज सकाळी कालवरीला जायला तयार आहात काय? आणि तेथे आपल्यासाठी देवाने काय केले ते पहा आणि आपल्या संप्रदायांना सोडून द्या आणि शुभवर्तमानाचा प्रचार करा.
It's in your lap now. What are you going to do with it?
Hallelujah. Thank you, Lord.
Why repentance and remission of sins
Amen.
Must be preached in his name Amen. To all the world, beginning at Jerusalem.
Amen.
Hallelujah.
Hallelujah. Hallelujah. Thank you, Lord.
Hallelujah. ते आता तुमच्यावर आहे. आपण त्याचे काय करणार आहात? यरुशलमेपासून प्रारंभ करून संपूर्ण जगात पश्चाताप आणि पापांची क्षमा त्याच्या नावाने याविषयी प्रचार झाला पाहिजे. हालेलुया, महिमा हो, तिकडे तुम्ही आहात.
What does Calvary mean to you? What did that day do to you? Did it stuff you out with some theology? Did it make you a stuffed shirt? Or did it make you a Christian? Sold out! Hallelujah! Sin remitted!
तुमच्यासाठी कालवरी काय आहे? त्या दिवसाने तुमच्यासाठी काय केले? काय तुम्हाला तिने दैवी ज्ञानाने भरले आहे? काय तिने तुम्हाला एक आखडलेले मनुष्य बनविले? किंवा काय तिने तुम्हाला विकले गेलेले ख्रिस्ती बनविले? हालेलुया, पापाचे मोचन झाले.
Greater works than this shall ye do. You see who the ye's are, don't you?
Hallelujah.
Greater works than this, remitting sins in the name of Jesus Christ.
यापेक्षा मोठी कृत्य तुम्ही कराल. तुम्ही कोण आहात हे आपण पाहता नाही का? यापेक्षा महान कार्य म्हणजे येशू ख्रिस्ताच्या नावात पापांची क्षमा.
But through creeds and denominations and so forth, it's bound you down to a place you're still serving the world. Tell me any woman can come to Calvary and try to be a big somebody because somebody said something.
परंतु पंथ आणि संप्रदाय वगैरे द्वारे यांनी आपल्याला एका स्थानावर बांधले आहे. आपण अद्याप जगाची सेवा करीत आहात. मला कोणताही पुरुष सांगा, कोणतीही स्त्री सांगा, कलवरीकडे येथे येऊ शकते आणि कोणीतरी मोठे होण्यासाठी प्रयत्न करेल, कारण कोणीतरी काहीतरी बोलले आहे.
Tell me where you can look in the face of Calvary in its right light, that day in Calvary. How can you have your day on Calvary come out of stuffed shirt? How can you come out a puppet for some organization to preach some man-made doctrines?
मला सांगा, काय आपण कलवरीच्या मुखाकडे योग्य दिशेने तिच्या खऱ्या प्रकाशात पाहू शकतो? आपण आपला दिवस कलवरीवर कसा घालवू शकता आणि गर्वाने भरलेले बाहेर येऊ शकता? आपण एखाद्या संस्थेसाठी कठपुतली असे कसे बाहेर येऊ शकता आणि काही मानव निर्मित सिद्धांताविषयी उपदेश कसे देऊ शकता? ते आपणाला देवाच्या वचनापुढे नम्र का करीत नाही? जर आपण कधी तेथे गेलो तर आपण नम्र होऊन बाहेर याल.
How can you want to be some big something in your organization with a feather in your hat when Jesus Christ, the Son of God, humbled himself to a hacked up body, to a spitted face, unto shame and disgrace, and they stripped his clothes off and crucified him before the world, despising the shame? How can you go to Calvary and come away anything different than what he was? A disgrace.
आपल्या टोपीला पिसं लावून तुम्ही तुमच्या संस्थेत कोणीतरी मोठे कसे होऊ इच्छिता जेव्हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्ताने स्वतःला नम्र केले, शरीराला ठेचण्याकरिता, तोंडावर थुंकण्याकरिता, लज्जित आणि अपमानित होईपर्यंत, आणि त्यांनी आपले कपडे फाडले जगासमोर आणि त्याला वधस्तंभावर खिळले, लज्जेलाही त्याने तुच्छ मानले. आपण कलवरीवर कसे जाऊ शकता आणि तो जे काही होता त्यापेक्षा वेगळे कसे येऊ शकतो? एक बदनामी, एक लाज.
Oh, you say they kick me out. Let them kick. Have your day at Calvary. God will have his way with you.
Amen.
Let me quote that again. have your day at Calvary, God will have his way with you.
Amen.
Let us pray.
अरे तुम्ही म्हणाल ते मला लाथ मारून बाहेर काढतील, त्यांना लाथ मारू द्या. आपला दिवस कालवरीवर घालवा, देव त्याच्या मार्गाने तुम्हाला नेईल. मला त्याचा पुन्हा उल्लेख करू द्या. आपला दिवस कालवरीवर घालवा, देव त्याच्या मार्गाने तुम्हाला नेईल. आपण प्रार्थना करूया.
लॉर्ड ओ गॉड, टेक अस ऑल अप द कॅलवरी जस्ट नाऊ. Let us get away from self, Lord. The fear of man. The fear of what somebody else is going to say.
Prabhu, O Parmeshwara, ata ma sarvanna kalvari var gheun ja. Chala swata pasun dur jauya. Prabhu, amha pasun manushyanchi bhiti. Itar koni kay mannar ahe, yachi bhiti dur kar.
While the whole world laughed at him, made fun of him. But he was obedient to death. He was obedient to disgrace. He was obedient. Even under the federal government.
का संपूर्ण जग त्याच्यावर हसले, त्याची चेष्टा केली, पण तो मृत्यूपर्यंत आज्ञाधारक होता. अपमानासाठी तो आज्ञाधारक होता. तो संघ राज्य सरकारच्या अधीन होता. अगदी आज्ञाधारक होता.
And we realize that when Satan smote this earth, he became the ruler and authority in this earth. He witnessed the same before our Lord and said, "These kingdoms are mine. I'll do with them what I will."
आणि आपण समजलो की जेव्हा सैतानाने या पृथ्वीवर प्रहार केला, तेव्हा तो या पृथ्वीवर राज्य करणारा आणि अधिकारी बनला. आपल्या प्रभू समोरही त्याने हीच साक्ष दिली आणि तो म्हणाला, ही राज्य माझी आहेत, माझ्या इच्छेप्रमाणे मी त्यांच्या बरोबर करेन.
And we realize that from that day to this world under the curse has been ruled by the one that cursed it. But God, oh God, we serve a kingdom that's uncursed.
आणि आम्हाला हे समजले आहे की त्या दिवसापासून आजपर्यंत हे जग शापाखाली आहे. ज्याने त्या शाप दिला त्याच्याद्वारे चालविले जात आहे. पण देवा, हे देवा, आम्ही अशा राज्याची सेवा करीतो जे शापित नाही.
Father God, how marvelous it is that you've done some great things in the picture world today. Letting these great pictures like Ten Commandments and this whole forth come out. To let men and women see that it wouldn't even darken a church door. But let them see what it is.
Deo Pitya, he kiti aashirya karak ahe ki aapan aaj या चित्रपटातील जगामध्ये काही महान गोष्टी केल्या आहेत. या महान चित्रपटाद्वारे जसे 10 आज्ञा आणि यासारखे चित्रपट आले, यासाठी की पुरुष आणि स्त्रियांनी पाहावी. यामुळे एखाद्या चर्चच्या दरवाजावर अंधकार येऊ शकला नाही, परंतु ते काय आहे त्यांना पाहू द्या.
God's way is a rejected way by the world. Because we're like we going to Russia under communism. We are in this world, but we're not of this world.
Devacha marga ha jagadware nakarla gela, karan apan yasarkhe ahot. Ami samyavada khali Russia madhe jau. Ami ya jagat ahot, parantu ami ya jagache nahi.
Amen. We have went to Calvary. We have crucified ourselves with the kingdom of God to be one of his. No matter what the world says, we take the way with the Lord's despised few.
आपण कलवरीला गेलो आहोत. आपण देवाच्या राज्यासाठी त्याच्या पैकी एक आहो. स्वतःला वधस्तंभावर खिळले आहे. जग काय म्हणते ते महत्वाचे नाही. आपण परमेश्वराच्या तुच्छ लेखलेल्या काही लोकांसह मार्ग स्वीकारला आहे.
We go on to the resurrection. And we believe that that's soon at hand, Lord. That when we will be resurrected into a kingdom that will take over this world as Daniel foresaw it. And he broke all the world up into a little shaft, and the wind blew it off of the summer threshing floor.
आपण पुनरुत्थानाकडे जात आहोत आणि आमचा विश्वास आहे की हे लवकरच होणार आहे. प्रभू, तोपर्यंत आपण त्या राज्यात उठविले जाणार आहोत जे हे जग ताब्यात घेईल. जसे दानियल आणि ते अगोदरच पाहिले आणि त्याने सर्व जगाचे फुटून लहान तुकडे तुकडे केले आणि वाऱ्याने उन्हाळ खळ्यातील भूषाप्रमाणे ते उधळून नेली.
But the mountain, the stone, growed into a great mountain that covered the earth. That stone shall come. Oh, God, we want to be a part of it.
Amen.
Let us deny ourselves. Take up our cross daily. Live for Christ. Live for others. Grant it, Lord.
परंतु तो पर्वत त्या पाषाणाचा एक मोठा पर्वत होऊन त्याने सर्व पृथ्वी व्यापिली. तो पाषाण येणार आहे. देवा, आम्हाला त्याचा एक भाग व्हायचे आहे. आपण स्वतःला नाकारूया, दररोज आपला वधस्तंभ वाहूया, ख्रिस्तासाठी जगूया, इतरांसाठी जगूया. प्रभू, हे प्रदान कर.
There be some here this morning that doesn't know him as Savior and would like to be remembered in the closing prayer and would like for this to be your day at Calvary. Would you raise your hands and say, pray for me, Brother Brennan? I want to know him as my Savior.
आज सकाळी येथे काही आहेत आणि ते त्याला तारणार म्हणून ओळखत नाहीत आणि त्यांची इच्छा आहे की या शेवटच्या प्रार्थनेत त्यांची आठवण केली जावी आणि त्यांना हा आपला दिवस कलवरीवर असलेला आवडेल. आपण आपले हात वर कराल आणि म्हणाल, भाऊ ब्रॅनम, माझ्यासाठी प्रार्थना करा, मी त्याला माझा तारणारा म्हणून ओळखू इच्छित आहे.
God bless you, young fellow. Someone else, God bless you, my brother, back there. Would there be someone else? Say, I want to know him. I want this to be a day of Calvary for me.
देव तुम्हाला आशीर्वाद देऊ, तरुण मित्रा. कोणीतरी तेथे मागे, माझ्या बंधू, देव तुला आशीर्वाद देऊ. तेथे कोणी असेल का, मना, मी त्याला ओळखू इच्छितो. माझ्यासाठी हा दिवस कलवरीवर असावा अशी माझी इच्छा आहे.
I'm sick and tired. What's the use of me trifling around here with the very thing that I was born to do? I was born to be a son of God, and here I am holding on to the things of the world. God, let me be crucified today.
मी आजारी आहे आणि थकलो आहे. मी अशा शुल्लक गोष्टींच्या सभोवती फिरण्याचा काय उपयोग, जेव्हा त्या गोष्टी करण्यासाठीच माझा जन्म झाला आहे. माझा जन्म झाला देवाचा पुत्र होण्यासाठी जन्मलो आणि मी येथे जगाच्या गोष्टी धरून आहे. देवा, आज मला वधस्तंभावर खेळू दे.
Let me crucify today myself and my ideas that I might live with Christ and live for others. No matter what they do to me, if they make fun of me and persecute me and say all evil against me, then let me just humbly walk along meek like a lamb like he did.
Amen.
Someday you promise to raise me up again at the last day. I'm looking for that day.
आज मला स्वतःला आणि माझ्या कल्पनांना वधस्तंभावर खिळू द्या, जेणेकरून मी ख्रिस्ताबरोबर जिवंत राहावे आणि इतरांसाठी जगावे. याची पर्वा नाही की ते काय करतात, माझी चेष्टा करतात आणि माझा छळ करतात आणि माझ्याबद्दल वाईट गोष्टी बोलतात आणि अशा गोष्टी मला नम्रतेने चालू द्या आणि लीनतेने, एका कोकऱ्याप्रमाणे, जसे त्याने केले. आणि एके दिवशी, शेवटच्या दिवशी, त्याने मला पुन्हा उठविण्याची प्रतिज्ञा केली आहे. मी त्या दिवसाची वाट पाहत आहे. काय तेथे आणखी काही हात वर करू शकतात? देव तुला तेथे मागे आशीर्वाद देऊ आणि तुम्हास, ठीक आहे, आणखी काही? फक्त देव तुम्हास आशीर्वाद देईल. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. आणखी काही? आम्ही प्रार्थना करण्यापूर्वी,
Our Heavenly Father, It was said when Peter preached on the day of Pentecost, as many as believe was added unto the church. They truly believed with all their hearts.
आमच्या स्वर्गीय पित्या, असे म्हटले होते जेव्हा पेंटिकॉस्टच्या दिवशी पेत्राने प्रचार केला, जेवढ्याने विश्वास ठेवला ते मंडळीमध्ये जोडले गेले, त्यांनी मनापासून विश्वास ठेवला.
These people that's just raised their hand, I believe that they have believed with all their hearts. And if they have, there's a pool of water waiting here. They want those sins forgiven. There's somebody here that can baptize them in that name and the only name that there is under heaven given among man that we must be saved.
हे लोक, ज्यांनी नुकताच हात वर केला आहे, माझा विश्वास आहे की त्यांनी अगदी मनापासून विश्वास ठेवला आहे आणि जर त्यांनी ठेवला आहे तर तेथे पाण्याचा तलाव त्यांची वाट पाहत आहे. त्यांची इच्छा आहे की त्यांच्या पापांची क्षमा व्हावी. येथे कोणी आहे जे त्यांना त्या नावात बाप्तिस्मा देऊ शकतील? आणि स्वर्गाखाली मनुष्यामध्ये फक्त एकच नाव देण्यात आले आहे जेणेकरून आपले तारण व्हावे.
For as I quoted the scripture a few moments ago, that repentance and remission of sins
must be preached in his name to all the world, beginning at Jerusalem.
कारण मी काही क्षणापूर्वी पवित्र शास्त्र लेखाचा उल्लेख केला आहे की त्या यरुशलमेपासून आरंभ करून सर्व जगात त्याच्या नावाने पश्चाताप व पाप मोचन घोषित झाले पाहिजे.
And at Jerusalem, when repentance and remission of sin was preached, the apostle told them of the scriptures and said they must repent first and then be baptized in the name of Jesus Christ. That was the preacher's business to do.
आणि यरुशलमेमध्ये जेव्हा पश्चाताप व पापांची क्षमा याविषयी घोषणा केली गेली तेव्हा प्रेषितांनी त्यांना त्या शास्त्र वचनाविषयी सांगितले आणि ते म्हणाले की त्यांनी प्रथम पश्चाताप करावा आणि मग येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्यावा. हेच प्रचारकांचे काम होते.
Whosoever sins you retain, to them they are retained.
त्यांनी पश्चाताप करावा आणि त्यांच्या पापांच्या क्षमेसाठी त्यांना बाप्तिस्मा द्यावा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करिता त्यांची क्षमा झाली आहे. ज्या कोणाची पाप तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवलेली आहेत.
Father, how did the world ever get off on a tantrum like that? Why not believe the simple gospel?
पित्या, जगाची या क्रोधाच्या झटक्यापासून कशी सुटका होईल? ह्या साध्या शुभवर्तमानाचा विश्वास का करू नये?
And they even bring in for that to substitute false names, false baptisms, false Holy Spirit baptisms, shaking hands with ministers, using the titles of Father, Son, Holy Ghost, which is never in the scriptures.
आणि ते त्याऐवजी त्यासाठी पर्याय आणतात. खोटी नावे, खोटा बाप्तिस्मा, खोट्या पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा, सेवकांशी हात मिळविणे, पिता पुत्र पवित्र आत्मा अशी शीर्षके वापरणे जे पवित्र शास्त्रात कधीही सांगितले नाही.
A document made by a Roman man, not a Christian teaching nowhere in the Bible. Remission of sins cannot be remitted through titles, but through the name of Jesus Christ.
हे रोमी लोकांनी बनविलेले दस्तऐवज आहे. अशी बायबलमध्ये कुठेही ख्रिस्ती शिकवण नाही. पापांची क्षमा शीर्षकाद्वारे होऊ शकत नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या नावाद्वारे होऊ शकते.
Now, Father, we know it's very unpopular. Your ways has always been that way. But let men and women this morning come to that day at Calvary.
आता पित्या, हे आम्हाला माहित आहे की ते फार लोकप्रिय नाहीत. तुझे मार्ग नेहमीच तसे आहेत, परंतु आज सकाळी पुरुष आणि स्त्रिया त्या दिवसाकडे, कलवरीवरील त्या दिवसाकडे येऊ दे.
For Jesus, despising that day, that shame to be stripped off, to be hacked to pieces, to be spit on and made fun of by the whole world, by the church, by the people who should have loved him. And yet in all that, he opened not his mouth and went and died for those people that were making fun of him.
जेथे त्या दिवशी येशूचा तिरस्कार केला गेला, ती लज्जा, फटके खाणे व छिन्न विछिन्न केले जावे, त्याच्यावर थुंकणे आणि चेष्टा करणे, संपूर्ण जगाद्वारे, चर्चद्वारे, ज्यांनी त्याच्यावर प्रीती केली पाहिजे अशा लोकांकडून, आणि तरीही या सर्व गोष्टीमध्ये त्याने आपले मुख उघडले नाही. आणि जे लोक त्याची थट्टा करीत होते त्यांच्याकरिता तो गेला आणि मरण पावला.
God take us to Calvary this morning. And if they say we're crazy, they say we got the scriptures wrong, whatever they want to say, God, they cannot stand in the presence of God and say it's wrong.
देवा, आज सकाळी आम्हाला कलवरीवर घेऊन जा. आणि जर ते म्हणतात की आम्ही वेडे आहोत, ते म्हणतात की आमच्याकडे चुकीचे पवित्र शास्त्र आहे, जे काही त्यांना म्हणायचे आहे, देवा, ते देवाच्या उपस्थितीत उभे राहू शकत नाहीत आणि ते चुकीचे आहे असे म्हणू शकत नाही.
They cannot cover their sins by the Bible. The Bible uncovers their sins. Their unbelief. To be popular. To do like the rest of the crowd. Let them come to Calvary this morning and begin at Jerusalem that repentance and remission of sins must be preached in his name to all nations beginning at Jerusalem.
ते बायबल द्वारे त्यांची पापे झाकू शकत नाही. बायबल त्यांची पापे, त्यांचा अविश्वास उघड करते. यासाठी की लोकप्रिय व्हावे, बाकीच्या लोकांप्रमाणे करावे. आज सकाळी त्यांना कलवरीकडे येऊ दे आणि यरुशलमेपासून सुरुवात कर. यरुशलमेपासून आरंभ करून सर्व राष्ट्रांमध्ये त्याच्या नावाने पश्चाताप व पापक्षमा यांची घोषणा झाली पाहिजे.
Let them take that same crucified steps to be hacked and spit upon and made fun of and called everything that can be called in the line of religious renegades, tear up of churches, all they want to call.
त्यांना वधस्तंभावर जाण्यासाठी पाऊल उचलू दे. त्यांना छिन्न विछिन्न करण्यासाठी आणि थुंकणे आणि चेष्टा करणे यासाठी आणि त्या सर्व गोष्टी बोलू द्या ज्याला धार्मिक विश्वासघातकी म्हटले जाऊ शकते, मंडळात तोडणारे, हे सर्व त्यांना बोलू द्या.
May we, Lord, this morning take our way with the Lord's despised view. May we walk like the apostles did, neither turning right or left, and from the goodness of our hearts serve God.
Amen.
Grant it, Father.
प्रभु आम्हास आज सकाळी परमेश्वराच्या तुच्छ लेखलेल्या काही लोकांसह आमचा मार्ग पकडू दे. आम्हाला उजवीकडे किंवा डावीकडे न वळता प्रेषिताप्रमाणे चालू दे आणि आमच्या अंतकरणाच्या चांगुलपणाने देवाची सेवा करू दे. पित्या, हे प्रदान कर.
Now heal the sick and the afflicted is coming into the prayer line. May these who raise their hands in their hearts repent right now. May these who have stood back so long quickly move to the water and have their sins remitted upon the name of the sacrifice, Jesus Christ, the Son of God. Amen.
आता प्रार्थना रांगेत येणाऱ्या आजाराने पीडित व्यक्तींना बरे कर. ज्यांनी त्यांचे हात वर केले आहेत ते त्यांच्या अंतकरणात आताच पश्चाताप करोत. जे लोक इतक्या समयापासून मागे उभे आहेत ते त्वरित पाण्याकडे जावोत आणि त्यांच्या पापांची क्षमा पावोत. देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बलिदानाच्या नावाने आमेन.
Down at the cross where my Savior died, down there for cleansing from sin I cried. There to my heart was the blood of life. Just do something to you. Just towers you out. Puts a hope in your life. Life eternal. What is crucified with Christ is to live for others.
ते आपल्यासाठी काही करीत नाही काय? आपल्याला शुद्ध करते. आपल्यामध्ये एक आशा ठेवते जीवनाची, सार्वकालिक जीवनाची. ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळणे म्हणजे काय? इतरांसाठी जगणे आहे.
What kind of others? Those who hate you. Those who wouldn't like you, those who would make fun of you, live for them. Be with them. Love them. Pray for those who despitefully use you. Say all manner of evil falsely for my name's sake. They persecute the prophets which were before you.
कोणत्या प्रकारचे इतर जे तुमचा द्वेष करतात, जे तुम्हाला आवडत नाहीत, जे तुमची चेष्टा करतात, त्यांच्यासाठी जगा, त्यांच्या बरोबर रहा, त्यांच्यावर प्रेम करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुमचा तुच्छतेने वापर करतात, माझ्या नावामुळे तुमच्याविषयी सर्व प्रकारचे लबाड भाषण करतात, त्यांनी तुमच्या आधी असलेल्या संदेष्टांचा छळ केला.
I thought the message would probably help the church this morning, that you would see that we need a Calvary, we need a crucifixion.
मला वाटते की आज सकाळी हा संदेश कदाचित मंडळीचे सहाय्य करेल, की तुम्हाला कळेल की आपल्याला कलवरीची गरज आहे, आपल्याला वधस्तंभाची आवश्यकता आहे.
Now what is it all done? It's all paid for, sister in the wheelchair. To the people here that's sick and afflicted, it's all paid for. The only thing you have to do is to believe that it's yours, accept it in the same way, and you'll be healed.
आता त्याने हे सर्व काय केले? त्या सर्वांची भरपाई केली आहे. व्हीलचेअरवर असलेली बहीण, येथे आजारी व पीडित असलेल्या लोकांना या सर्वांसाठी किंमत दिलेली आहे. आपल्याला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपल्याला विश्वास ठेवला पाहिजे की ती माझी आहे. तशाच प्रकारे तिचा स्वीकार केला पाहिजे आणि आपण बरे व्हाल.
How much greater would it be if here's a man laying here with tumor, cancer, whatever it is?
लक्षात ठेवा आता ते काय आहे. आपण जगात जाऊ शकता, सुवार्तेचा प्रचार करू शकता, आजारी लोकांना बरे करू शकता आणि अनंत काळचे जीवन प्रदान करू शकता. हे त्याहून किती मोठे असेल. इथे एक माणूस इथे ट्यूमर सह कर्करोगाने जे काही आहे पीडित आहे.
We have seen him so many times. Impart his blessings and heal the man, heal the woman, tens of thousands times thousands of infallible cases around the world. Take them out of cot stretchers, just shatter people, eat up the cancer. Today, fine, healthy people. These works that I do shall you also. But greater than this shall you do. More than this is right.
आम्ही त्याला पुष्कळ वेळा आशीर्वाद देताना आणि पुरुषाला व स्त्रीला बरे करताना पाहिले आहे. जगभरातील हजारोंच्या हजारो वेळा अचूक प्रकरणी त्यांना खाटेंतून स्ट्रेचर्समधून बाहेर काढताना पाहिले आहे. केवळ लोकांची सावली कर्करोगाला नष्ट करीते. आज ते बरे निरोगी लोक आहेत. जी कृत्ये मी करीतो ती तुम्ही सुद्धा कराल, परंतु यापेक्षा मोठी तुम्ही कराल, यापेक्षा अधिक. बरोबर आहे.
But more than this shall you do, you'll give them eternal life through my name.
काय मी येशूच्या नावाने त्यांना जीवनाची मुदत वाढवून दिली आहे. त्यांचे आयुष्य थोड्या दिवसांसाठी वाढविले आहे, परंतु यापेक्षा तुम्ही अधिक कराल. माझ्या नावाने तुम्ही त्यांना शाश्वत जीवन द्याल. वा.
Why would you be ashamed of that precious name? Why would people shun it and back away from it? It's the devil.
आपण त्या मौल्यवान नावाची लाज का बाळगता? लोक ते का दूर करतील आणि त्यापासून दूर जातील? हे पिशाचे आहे नक्कीच.
Repentance and remission of sin must be preached in his name to all the world, beginning at Jerusalem. That's where the message went out first. Is that right? Repentance and remission of sin be preached in his name, beginning at Jerusalem.
यरुशलमेपासून आरंभ करून सर्व जगात पश्चाताप आणि पापक्षमा यांची घोषणा त्याच्या नावाने झाली पाहिजे. तेथे सर्वप्रथम संदेश गेला ते बरोबर आहे का? यरुशलमेपासून आरंभ करून पश्चाताप आणि पापांची क्षमा यांची घोषणा त्याच्या नावाने झाली पाहिजे.
Now, first we'll do as he did, have prayer to heal the sick. Next, we'll have the great gift. The water is ready back here for anyone who wants to be baptized. These garments in here for women, garments in here for man, standing ready for you to have your sins remitted.
आता प्रथम आपण त्याने केले तसे करू. आजारी लोकांना बरे करण्याची प्रार्थना करू. नंतर आपल्याकडे एक महान भेट आहे. बाप्तिस्मा घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकांसाठी येथे मागे हे पाणी तयार आहे. येथे स्त्रियांसाठी कपडे आहेत, पुरुषांसाठी येथे वस्त्रे आहेत. तुमच्या पापांची क्षमा मिळविण्यासाठी तुम्ही सज्ज व्हा.
Because remember, that you can only have your sins remitted according to Bible teaching. For there's not another name under heaven given among man whereby you must be saved.
कारण लक्षात ठेवा, आपण आपल्या पापांची क्षमा केवळ बायबलच्या शिकवणुकीनुसार मिळवू शकता. कारण जेणेकरून आपले तारण होईल असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.
Paul met some had already been baptized. And they were shouting, had victory. He said, Unto what were you baptized? They said, unto John. He said, John baptized unto repentance.
Paul काहींना भेटला ज्यांचा बाप्तिस्मा अगोदरच झालेला होता आणि ते विजय मिळाल्याबद्दल ओरडत होते. तो म्हणाला, तर तुम्ही कसला बाप्तिस्मा घेतला? ते म्हणाले, योहानाचा. त्याने म्हटले, योहान पश्चातापाचा बाप्तिस्मा देत असे.
I get this. Unto repentance, not for remission of sins. How many understand that? Not for remission of sins. They were baptized, all right. Unto repentance. They have repented. Yes, sir. I've repented. I believe he's coming. They were baptized unto repentance. That is to say, believing on the Lord Jesus Christ.
आता हे समजून घ्या, तो पश्चातापाचा होता, पापमोचनासाठी नव्हता. किती जणांना हे समजते? पापमोचन मिळण्यासाठी नाही, त्यांना पश्चाताप करण्यासाठी बाप्तिस्मा देण्यात आला. ठीक आहे, त्यांनी पश्चाताप केला. होय गुरुजी, मी पश्चाताप केला आहे, तो येत आहे यावर मी विश्वास ठेवतो. त्यांना पश्चाताप करण्यासाठी बाप्तिस्मा देण्यात आला, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे.
Then when they heard this, that the sacrifice had already come, they were baptized over again in the name of Jesus Christ. And then was imparted to them, when he laid his hands upon them, the Holy Ghost. And they spoke in tongues and prophesied.
नंतर जेव्हा त्यांनी हे ऐकले की अर्पण आधीच आले आहे, त्यांना येशू ख्रिस्ताच्या नावात पुन्हा बाप्तिस्मा देण्यात आला. आणि मग जेव्हा त्याने त्यांच्यावर आपले हात ठेवले, तेव्हा त्यांच्यावर पवित्र आत्मा आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व ईश्वरी संदेश देऊ लागले.
Now, how are you going to change that scripture? You put your finger on one place in the Bible where anybody was ever forgiven of their sins in the New Testament and ever was baptized in any other way but in the name of Jesus Christ.
आता तुम्ही तो शास्त्रलेख कसा बदलणार? तुम्ही बायबलमध्ये एका ठिकाणी आपले बोट ठेवा जेथे नवीन करारात कोणासही आजपर्यंत त्यांच्या पापांची क्षमा मिळालेली आहे आणि येशू ख्रिस्ताच्या नावाखेरीज इतर कोणत्याही प्रकारे कोणाचा बाप्तिस्मा झाला आहे?
Show me one place in the Bible where that any person was ever baptized in the name of Father, Son, Holy Ghost. Or bring to my desk a history of the church that shows where anybody was ever baptized in the name of Father, Son, Holy Ghost until 300 and something years after the death of the last apostle when the Catholic Church is organized.
मला बायबलमध्ये एकतरी जागा दाखवा जेथे पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात कोणत्याही व्यक्तीचा बाप्तिस्मा करण्यात आला. किंवा माझ्या पुढे इतिहास आणा, मंडळीचा इतिहास जो दाखवतो की कुठे कोणाचाही बाप्तिस्मा पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने झाला होता. शेवटच्या प्रेषिताच्या मृत्यूनंतर 300 आणि काही वर्षांपर्यंत जेव्हा कॅथलिक चर्च संघटित केले गेले होते.
The pre-Nicene fathers, and all the historians and everything, right in my study. The most ancient sacred history in the world. Amen. The only infallible proofs that we have.
आता माझ्या अभ्यासात पूर्व निसिया पूर्वज आणि सर्व इतिहासकार आणि सर्व काही आहेत. जगातील सर्वात प्राचीन पवित्र इतिहास केवळ आमच्याकडेच अचूक पुरावे आहेत.
Read our Sunday visitor or the catechism of the Catholic Church. Watch them, what they say. Some of the Protestants will perhaps be saved because that they do bow to the Catholic doctrine. For their Bible says, baptize in the name of Jesus Christ. But we've taken the solemnity off of the name of Jesus and put on Father, Son, Holy Ghost, and they admit it.
Our Sunday visitor vacha, किंवा Catholic Church catechism vacha, आणि त्यांचे निरीक्षण करा. त्यांचे काय म्हणणे आहे? काही प्रोटेस्टंट लोक कदाचित वाचले जातील कारण ते कॅथलिक मतापुढे झुकतात. कारण त्यांचे बायबल म्हणते, येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या. परंतु आम्ही येशूच्या नावाचे गांभीर्य काढून घेतले आहे आणि तेथे पिता पुत्र पवित्र आत्मा वर लावले आहे आणि त्यांनी ते कबूल केले.
Now show me a scripture contrary to that. There you are. And yet the world bows right to it. Why, they've never been to Calvary. That's it. They've never seen.
आता मला त्याविरुद्ध एक शास्त्रलेख दाखवा आणि आपण तेथे आहात आणि तरीही जग त्यापुढे झुकत आहे का? ते कधीच कलवरीवर गेले नाहीत. बस एवढेच, त्यांनी कधीही पाहिले नाही.
They'll make fun of you, call you, they'll even call you Holy Roller, Jesus only, and all those fanatic names that they can. What difference does it make what they call you? What does he care what they call him? He was crucified. He lived for God and God alone.
ते तुमची चेष्टा करतील आणि तुम्हाला नावे ठेवतील. ते आपणास देवविषयक वेडे देखील म्हणतील, जीसस ओनली. आणि त्यांना शक्य असलेली सर्व कडवट नावे देतील. ते आपल्याला काय नावे ठेवतात याने काय फरक पडतो? त्यांनी काय केले त्याला जाणीव आहे की ते त्याला काय म्हणतात. त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले, तो देवासाठी जगला आणि फक्त देवासाठीच जगला.
And if that same spirit was in him, then you will make you do the same thing bearing his name. Whatever you do, said the Bible, in word or in deed, do it all in the name of Jesus.
Amen.
Giving praise to God.
आणि जर तोच आत्मा जो त्याच्यामध्ये होता तुमच्यामध्ये आहे, तर त्याचे नाव धारण करून तुम्हालाही तेच करण्यास प्रवृत्त करील. तुम्ही जे काही करता, बायबल म्हणते, शब्दात किंवा कृतींतून, सर्व काही येशूच्या नावाने करा आणि देवाची स्तुती करा.
Where do you get that triune pagan doctrine? Out of a catechism, not out of the Bible. The word Trinity is not even mentioned in the whole scriptures from Genesis to Revelation. There's no such a thing. There is no such a thing as a Trinitarian God. He's God.
Amen.
God alone, one God. He's always been one God.
तुम्हाला ती त्रैक्य मूर्तीपूजक शिकवण कुठून मिळाली? कॅटकिझम मधून, बायबल मधून नाही. उत्पत्ती ते प्रकटीकरण या संपूर्ण शास्त्र वचनामध्ये त्रैक्य या शब्दाचा उल्लेख नाही. अशी कोणतीही गोष्ट नाही त्रैक्य देव, अशी कोणतीही गोष्ट नाही. तो देव आहे, फक्त देव आहे, एकच देव, सदैव एकच देव आहे.
He served three offices. He served once as the Father under Moses. He served once in flesh as the Son, Jesus. He serves now as the Holy Ghost, but it's one God. One God, not with three names, three offices, three titles in one name. Jesus Christ.
त्याने तीन कार्यालयांतून सेवा केली. मोशेच्या काळात त्याने एकदा पिता म्हणून सेवा केली. त्याने देहात एकदा पुत्र येशू म्हणून सेवा केली. तो आता पवित्र आत्मा म्हणून सेवा करतो. पण तो एक देव आहे, एक देव. तीन नावासह नाही, तीन कार्यालय. एका नावात तीन शीर्षके, येशू ख्रिस्त.
Anything different is pagan. And I ask for somebody to show that, and it isn't. Right. I've said that for years after years after years, and nobody's tucked it up yet.
That's right.
Because it can't be. I've got here's the Bible first. And there's the ancient history to prove that it's exactly right. And why does the devil just... Well, the Bible said to be that way.
That's right.
How can they come unless I draw them? That's just all I know. That's what Jesus said.
काहीही निराळीही मूर्तीपूजा आहे. आणि मी कोणालाही ते दर्शविण्यासाठी सांगतो, जर ते तसे नाही ते बरोबर आहे. मी तसे वर्षानुवर्षे वर्षानुवर्षे म्हटले आहे आणि आजपर्यंत कोणीही ते घेतले नाही. पहा, कारण तसे होऊ शकत नाही. माझ्याकडे प्रथम येथे बायबल आहे आणि प्राचीन इतिहास आहे हे सिद्ध करण्यासाठी की ते अगदी बरोबर आहे. आणि का सैतान केवळ? बरं, बायबल म्हणते की ते तसेच असतील. मी त्यांना आकर्षित केल्याशिवाय ते कसे येऊ शकतात? मला फक्त हे माहीत आहे, हेच येशू म्हणाला.
If I said that and preached a sermon like this, I'd be the worst hypocrite among you. Right. I say that because it's truth and it's life.
Amen.
Many is baptized into Christ, puts on Christ. We have life by his name.
म्हणून मी असे म्हणत नाही की ते असावे. जर मी तसे म्हटल्यास आणि यासारखे प्रवचन प्रचार केल्यास मी तुमच्यातील सर्वात कमी दर्जाचा ढोंगी असेन. ते बरोबर आहे. मी तसे म्हणतो कारण ते सत्य आहे आणि तेच जीवन आहे. जितक्यांनी ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतला आहे त्यांनी ख्रिस्ताला पांघरले आहे. त्यांच्याकडे जीवन त्याच्या नावाने आहे.
We pray in his name, seek in his name, preach in his name, baptize in his name, live in his name, die in his name, go to heaven in his name, resurrect in his name. All the family in heaven is named Jesus. The Bible said so. All the family on earth is named Jesus.
आपण त्याच्या नावाने प्रार्थना करीतो, त्याच्या नावाने शोध घेतो, त्याच्या नावाने प्रचार करतो, त्याच्या नावात बाप्तिस्मा घेतो, त्याच्या नावाने जगतो, त्याच्या नावाने मरतो, त्याच्या नावाने स्वर्गात जातो, त्याच्या नावाने पुनरुत्थित होतो. स्वर्गांतील सर्व कुटुंबांना येशूचे नाव दिले आहे. बायबलमध्ये असे म्हटले आहे, पृथ्वीवरील सर्व कुटुंबांना येशूचे नाव दिले आहे.
He said, I came in my... You said, well, it's the name of the Father. Father's not a name, it's a title.
Right.
He said, I came in my Father's name and you received me not.
तो म्हणाला, मी माझ्या आलो. आपण म्हणता ठीक आहे, ते पित्याचे नाव आहे. पिता हे नाव नाही, ते शीर्षक आहे. तो म्हणाला, मी माझ्या पित्याच्या नावाने आलो आणि तुम्ही माझा स्वीकार केला नाही. आता तो कोणाच्या नावाने आला? ओ हा, नक्कीच. आणि तुम्ही माझा स्वीकार केला नाही, तर तुम्ही तेथे आहात. ते फक्त होय, ते ज्ञानी आणि विचारवंत यांच्या दृष्टींपासून गुप्त ठेवले आहे. नक्कीच, हे निश्चितपणे आहे.
Over in Revelations we talked the other day, there's the old prostitute church, which is the first organization, and then she had a bunch of daughters that was born out of her. They do the same thing, same habit.
आणि प्रकटीकरणामध्ये आम्ही त्या दिवशी शिकविल्याप्रमाणे, आणि जुनी वेशा मंडळी जी पहिली संस्था आहे, आणि मग तिला मुलींचा एक समूह मिळाला आहे जो तिच्यापासून जन्माला आला, त्या त्याच गोष्टी करतात, तीच सवय.
She all winds up in that in the same way with the Church of Rome and a confederation of churches of the nations, and there she is all winding up all in the same thing, same boat.
ती सर्व रोमच्या चर्च सह बाबेल मध्ये त्याच मार्गाने वाहते, आणि एक मंडळांचा राष्ट्रांचा संघ ती तेथे आहे, सर्व वळण घेणारी, सर्व एकाच गोष्टीत, एकाच बोटीत.
But God's church.
Amen.
Hallelujah. It's a called out church. Separated. How's the church built? How will you know this? How can you ever know this to be the truth when God reveals it to you? How did Abel know it was a lamb instead of apples? It was revealed to him. By faith, Abel offered unto God a more excellent sacrifice.
परंतु देवाची मंडळी, हालेलुया, ही एक बाहेर बोलावलेली, वेगळी केलेली मंडळी आहे. मंडळी कशी बांधली आहे हे तुला कसे कळेल? हे सत्य असल्याचे आपणाला कधी कळू शकते? जेव्हा देव तुम्हाला ते प्रकट करतो. सफरचंदाऐवजी ते कोकरू होते हे हाबेलाला कसे कळले? हे त्याला प्रकट करण्यात आले. विश्वासाने हाबेलाने देवाला अधिक उत्कृष्ट यज्ञ अर्पण केला. रूपांतराच्या डोंगरावरून खाली येताना येशू म्हणतो, मी कोण आहे असे लोक म्हणतात. काही म्हणाले, एलिया, मोशे आणि इत्यादी. तो म्हणाला, पण मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही मला कोण म्हणून म्हणता? पेत्र म्हणाला, तू ख्रिस्त आहेस, जिवंत देवाचा पुत्र आहेस. तो म्हणाला, तुला हे कधीच कळले नाही, अन्यथा मी असे म्हणत आहे की मोठे होण्यासाठी नाही, परंतु तो मुद्दा समजून घेण्यासाठी. तू हे कधी एखाद्या सेमिनरीमध्ये शिकला नाही, कोणी मनुष्याने तुला हे शिकविले नाही, परंतु माझ्या स्वर्गातील पित्याने हे तुला प्रकट केले आहे.
And upon this rock, what rock? The same one Abel went. Upon that same rock, upon this rock, the spiritual revealed truth of God, I'll build my church. And the gates of hell can never prevail against it.
Amen.
They'll try it, but they'll never prevail.
तो मी आहे, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा नाही, परंतु मी येशू ख्रिस्त आहे. आणि या खडकावर, कोणता खडक? तोच खडक ज्यावर हाबेल गेला. या खडकावर देवाचे आध्यात्मिक प्रकट झालेले सत्य. मी माझी मंडळी बांधीन, आणि अधोलोकाच्या द्वारांचे तिच्या पुढे काहीच चालणार नाही. ते बरोबर आहे, ते प्रयत्न करतात, परंतु त्यांचे काहीच चालणार नाही. पहा,
so just go to Calvary, be crucified, come back and take your way with the Lord, just pass you, move on.
म्हणून केवळ कलवरीवर जा, वधस्तंभी जा, परत या, आणि परमेश्वराच्या तुच्छ मांडलेल्या काही लोकांचा आपला मार्ग घ्या, पुढे जा.
Now, Lord, we are committing all things to you. I don't know out of this group what's in here. I have no idea of knowing, Lord, unless you would reveal it.
आता प्रभू, आम्ही सर्व काही तुला देत आहोत. मला माहित नाही या समूहांतून येथे किती आत आहेत. प्रभू, माझ्यामध्ये समजून घेण्याची युक्ती नाही, जोवर तू ते प्रकट करत नाहीस.
And now, Father God, I'm not asking you to do that. I've just laid it in the laps of the people. There they are. May this be a real Calvary this morning. May it be a real crucifixion to self-will and to self-desires and the big things of life.
आणि आता देव पित्या, मी तुला तसे करण्यास सांगत नाही. मी ते फक्त लोकांच्या जवळ ठेवलेले आहे. ते तेथे आहेत. आज सकाळी ही वास्तविक कालवरी असू दे. स्वतःची इच्छा आणि स्वतःची वासना आणि जीवनातील मोठ्या गोष्टींसाठी हे खरोखर वधस्तंभावर खिळले जाणे असू दे.
May man become humble and willing to take the way with the Lord's despised you. May they walk humbly. May they be born into this kingdom, this great kingdom of God, which is a spiritual body, the celestial body of Christ on earth. By one Spirit we are all baptized into one body.
पुरुष नम्र हो दे आणि परमेश्वराच्या तुच्छ मानलेल्या काही लोकांसह मार्ग स्वीकारण्यास तयार हो दे. ते नम्रपणे चालू दे. त्यांचा जन्म देवाच्या महान राज्यात या राज्यामध्ये होऊ दे, जे आध्यात्मिक शरीर आहे, पृथ्वीवरील ख्रिस्ताचे गौरवी शरीर. एका आत्म्याने आपण सर्वांनी एकाच शरीरात बाप्तिस्मा घेतला.
Granted, Lord, whether they be black, white, yellow, brown, whatever they are, male or female, bond or free, we've all been made to drink of the same self-spirit. Granted, Father, may it be among many this morning that they will understand. May you open up their understanding.
प्रभु, हे प्रदान कर, ते काळे, पांढरे, पिवळे, तपकिरी, ते काहीही असो, पुरुष किंवा स्त्री, गुलाम किंवा स्वतंत्र, आपणा सर्वांना समान आत्म्याचा प्याला पिण्यासाठी बनविले गेले आहे. पित्या, ते प्रदान कर. आणि आज सकाळी बऱ्याच लोकांमध्ये ते असो की हे त्यांना समजेल. तू त्यांची समज उघड.
Then it'll be like a new day to them. The sun will shine and the dismal light of man-made theologies will drift away and the light of God will shine on their path and break forth the veil that veils in this beautiful light. And they can walk the highway of holiness then, living for others as Christ did.
नंतर त्यांच्यासाठी हा एक नवा दिवस असेल. सूर्यप्रकाश आहे आणि मानवनिर्मित देवज्ञानाचा निराशजनक प्रकाश निघून जाईल आणि देवाचा प्रकाश त्यांच्या मार्गावर प्रकाशेल आणि तो पडदा फाटला जाईल जो या सुंदर प्रकाशाला झाकीत आहे आणि ते पवित्रतेच्या राजमार्गावर चालू शकतील. तेव्हा ते दुसऱ्यांसाठी जगतील जसे ख्रिस्ताने केले.
Your servants this morning. Amen. All of us as we pray one for the other. Grant today that every sick person that comes through this prayer line may be healed.
आता आपण प्रार्थनेची रांग आत आणत आहोत. मी प्रार्थना करीतो की तू आज सकाळी आपल्या सेवकांना आम्हा सर्वांना अभिषेक कर. जेव्हा आम्ही एक दुसऱ्यांसाठी प्रार्थना करीत आहोत आणि आज प्रदान कर की या प्रार्थना रांगेतून येणारा प्रत्येक आजारी व्यक्ती बरा होईल.
May they return like the little cross-eyed girl and the little boy and that elderly lady and Brother Wright and many of those who came through, Lord, with afflictions and diseases and something that the doctors cannot cure. And here they are today, just about a week ago, and here they are well today.
लहान तिरके डोळे असलेली मुलगी आणि तो लहान मुलगा आणि त्या वयस्कर बाईप्रमाणे ते परत येऊत आणि बंधू राईट आणि प्रभू त्यांच्यातील बरेच जे आहेत दुःख रोग आणि डॉक्टरांना बरे न करता येण्यासारख्या अशा स्थितींतून आले आहेत आणि येथे आज ते आहेत एक आठवड्या अगोदर आणि आज ते पूर्ण बरे आहेत.
God made men and women pass by with that same faith, knowing that they are going to Calvary to be crucified to their thoughts and their ideas that they are past healing. May the power that raised Jesus from the grave give them life, great life of faith. And then immediately after this, may many come to the pool for baptism. We ask in Jesus' name, Amen.
देवा, पुरुष आणि स्त्रिया त्याच विश्वासाने पुढे जाऊत. त्यांना माहित आहे की ते कलवरीला जाणार आहेत. त्यांच्या विचारांना आणि त्यांच्या कल्पनांना वधस्तंभावर खिळण्यासाठी की त्यांचा भूतकाळ बरा झाला आहे. ज्या सामर्थ्याने येशूला कबरेमधून उठविले त्याद्वारे त्यांना जीवन विश्वासाचे महान जीवन मिळो आणि त्यानंतर लगेचच अनेक जण बाप्तिस्मा घेण्यासाठी तलावाजवळ येवोत. आम्ही येशूच्या नावाने मागतो. आमेन.
Now we just got 20 minutes to run the prayer line in the baptismal service. Now we don't have prayer cards. We've got them from that. We'll try to work it in my bigger meetings whenever we start.
आता आपल्याकडे प्रार्थना रांग आणि बाप्तिस्म्यासंबंधी सेवा चालविण्यासाठी 20 मिनिटे आहेत. आता आपल्याकडे प्रार्थना पत्रके नाहीत. आपण त्यांतून मिळवले आहे आणि आपण जेव्हा माझ्या मोठ्या सभांची सुरुवात करू तेव्हा आपण हे कार्य करण्याचा प्रयत्न करू.
I've told you all, we laid it out, we got it on tape, and everywhere I go, them tapes will be sent ahead. The sign only points to the blessing.
मी आपण सर्वांना सांगितले आहे, आम्ही ते घालून दिले आहे, आमच्याकडे ते टेपवर आहे, आणि जेथे मी जातो तेथे त्या टेप पुढे पाठविल्या जातील. चिन्ह केवळ आशीर्वादाला दर्शवितात. विचार असा होता, जर तू आजारी व्यक्तींसाठी प्रार्थना करशील, लोकांना तुझ्यावर विश्वास ठेवायला लावशील. मी म्हणालो, ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तो म्हणाला, तुला ही चिन्हे दिली जातील आणि यावरून ते विश्वास ठेवतील. 10 वर्षापासून एकही वेळेस न चुकता ही चिन्हे जगभरात पसरली आहेत. त्यात बिलकुल अपयश आले नाही. किती लोकांना हे सत्य आहे हे माहीत आहे.
And let it be so perfect like that, but what? And I'll tell you something, if he falsely, God won't let me do that. No, 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 sir. I'm telling you the truth.
ठीक, जर आपण चिन्हावर विश्वास ठेवू शकत असाल तर संदेशावर विश्वास ठेवा. ते बरोबर आहे. ते हे दाखवते आणि देव माझ्यामध्ये संदेश देईल आणि ते इतके परिपूर्ण होऊ दे. परंतु काय, आणि मी तुला काहीतरी सांगतो जे खोटे आहे. देव मला तसे करू देणार नाही. नाही, नाही, नाही श्रीमान, मी तुम्हाला सत्य सांगत आहे.
All you that wants to be prayed for, kindly on this row here, come over on this side, if you will, over line up to the right, and then that'll let the people come through as we pray. And then we'll get the boys, the ushers, and them will watch, and as they come through here, then over on this side, we'll bring them around the back and bring them through it. Everybody be prayed for.
आता आपण येथे या रांगेमधील जे प्रार्थना करून घेऊ इच्छितात, या बाजूने या. जर आपण तेथे असाल तर उजवीकडे रांग लावा, आणि मग आम्ही प्रार्थना करीत असता ते लोकांना त्यांतून येण्यास मदत करील. मग आम्ही त्या मुलांकडे जाऊ. व्यवस्था पाहणारे आणि ते त्यांच्यावर लक्ष ठेवतील, आणि ते येथून पुढे येताना मग या बाजूस आम्ही त्यांना मागे परत आणू आणि त्यांना त्यांतून आणू. प्रत्येकासाठी प्रार्थना केली पाहिजे.
It don't matter. You can bring her out, or you can bring her out now or the last time she wants. It doesn't matter.
अरे नाही, मी असे केले नाही. बरं, तुला पाहिजे तेव्हा कधीही, हरकत नाही. आपण तिला बाहेर आणू शकता, किंवा आपण, मी करू शकतो, तिला आत्ताच तेथे आणू शकता, किंवा थोड्या वेळाने, कधीही, जेव्हा तिची इच्छा असेल, काही हरकत नाही.
Now let's get just quiet as we can for this next few minutes. I want you all to be thinking now. Now what did the Bible say? The prayer of faith shall save the sick. How many know that's right?
आता पुढील काही मिनिटांसाठी आपण शक्य तितके शांत होऊया. तुम्ही सर्वांनी आता विचार करावा अशी माझी इच्छा आहे. आता काय म्हणते बायबल? काय म्हणते? विश्वासाची प्रार्थना आजाराला वाचवेल. किती लोकांना माहित आहे की ते बरोबर आहे.
How many knows the Bible said these signs shall follow them that believe? The works that I do shall you also. What was the works he said? I can, if ye believe that I'm able to do this. Is that right?
किती लोकांना ठाऊक आहे, बायबल असे म्हणते, ही चिन्हे विश्वास ठेवणाऱ्याबरोबर असतील. जी कृत्य मी करीतो ती तुम्ही सुद्धा कराल. आणि ती कृत्य काय होती? तो म्हणाला, मी करू शकतो जर तुमचा विश्वास असेल की मी हे करण्यास समर्थ आहे. ते बरोबर आहे का?
What was my question? They won't believe. He said these signs will cause them to believe. Now if you believe, get ready. This is your hour of deliverance. Just the same to be from sin, it's the same promise for the same God.
माझा प्रश्न काय होता? ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तो म्हणाला, या चिन्हामुळे ते विश्वास ठेवतील. आता जर तुमचा विश्वास असेल तर तयार व्हा. हा तुमचा मुक्तीचा समय आहे. हे तसेच आहे. जशी ती पापापासून होते, ते त्याच देवाने तेच अभिवचन आहे.
Now we got a little sick woman here who's got stomach trouble from down in New Albany. We're going to pray for her first so she can get her a seat. Now, quietly and everybody now, I want the brother to help me here. Let's bow our heads a moment now for prayer.
आता आमच्याकडे येथे एक लहान आजारी स्त्री आहे, जिला पोटाचा त्रास झाला आहे. ती न्यू अल्बानी इथली आहे. आम्ही प्रथम तिच्यासाठी प्रार्थना करणार आहोत, जेणेकरून तिला तिची जागा मिळू शकेल. आता शांतपणी आणि प्रत्येक जण आता येथे बंधूंनी मला मदत करावी अशी माझी इच्छा आहे. आणि आता प्रार्थनेसाठी आपण काही क्षण आपली मस्तके झुकवूया.
Heavenly Father, this has been your word. I'm not responsible for the action that will be took upon it, but I'm responsible for preaching it.
आता स्वर्गीय पिता, हे तुझे वचन आहे, त्यावरील प्रतिक्रियेसाठी मी जबाबदार नाही, परंतु त्याचा प्रचार करण्यासाठी मी जबाबदार आहे.
And knowing this and knowing that I'm a middle-aged man now and someday must face you, I have preached the truth from my heart, you know it. Not to be prejudiced. If that was so, Lord, then I need repentance.
आणि हे जाणून, आणि मी आताच एक मध्यम वयीन मनुष्य आहे हे जाणून, आणि एक दिवस तुला सामोरे जावे लागेल. मी मनापासून सत्याचा प्रचार केला आहे, तुला ते माहीत आहे. पूर्वग्रह असूनही जर तसे असेल तर प्रभू मला पश्चाताप हवा आहे.
Father, I pray that you'll help now as we go to pray for the sick. May my prayers be answered. Not only my prayers, Lord, but the prayer of this church as these poor people.
आणि पित्या, मी प्रार्थना करीतो की तू मदत कर. आता जेव्हा आम्ही आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्यास जात आहोत, माझ्या प्रार्थनेचे उत्तर दिले जावे. प्रभू, फक्त माझ्याच प्रार्थना नव्हे तर या मंडळीची प्रार्थना, कारण ही गरीब लोक.
What if this is my wife standing here? What if this is her sitting in a wheelchair, or my sister, my mother? Oh God, heal this people, will you, Lord?
काय असेल जर ही माझी बायको येथे उभी असती, जर ती व्हीलचेअरवर बसली असती तर, किंवा माझी बहीण, माझी आई, हे देवा या लोकांना बरे कर. प्रभू तू करशील.
Look, stand in the prayer line, heart trouble, cancer, tumor, all kinds of diseases and afflictions. Many of them are coming, hundreds are being delivered right from here, Lord. And they see it, and they believe it, and they're coming in the prayer line to accept theirs.
पहा, प्रार्थना ओळीत उभे राहा. हृदय रोग, कर्करोग, ट्यूमर, सर्व प्रकारचे रोग आणि पीडा, त्यांच्यातील बरेच लोक येत आहेत. प्रभू, शेकडो लोक येथून मुक्त होत आहेत आणि त्यांनी ते पाहिले आणि त्यांनी विश्वास ठेवला आणि ते त्यांचे स्वीकारण्यासाठी प्रार्थना रांगेत येत आहेत.
They're coming to a lively stone now, not your servants, but unto your son, Jesus, who is the leader of the church, the spiritual, mystical person among us. And as we go offering his name, you said, in my name they shall cast out devils. I pray that you'll answer our prayers in Jesus' name. Amen.
ते आता जिवंत खडकाकडे येत आहेत, तुझ्या सेवकाकडे नाही, परंतु तुझा पुत्र येशूकडे, जो मंडळीचा नेता आहे. आपल्यामध्ये आध्यात्मिक गूढ व्यक्ती आहे आणि आम्ही जात असताना त्याचे नाव देत आहोत. तू म्हणालास की माझ्या नावाने ते भूते काढतील. मी प्रार्थना करीतो की तू येशूच्या नावाने आमच्या प्रार्थनेचे उत्तर दे. आमीन.
Everybody be in prayer. Now this is part of yours too. This is your prayer. Now this little woman must die if something don't help her.
आता प्रत्येक जण प्रार्थना करीत रहा. आता हा तुमचा देखील एक भाग आहे. ही तुमची प्रार्थना आहे. जर कोणी तिला मदत करीत नसेल तर ती लहान स्त्री मरण पावेल.
How many know Brother Stadcliffe? Brother, Sister Stadcliffe, I was called from Germany 3 times the other night. Their baby was dead. They asked, Brother Branham, we have seen you by the Spirit of God raise the dead. They stood present and watched it, see? And we know that you be a prophet of the Lord. Just say the word. I said, I cannot say it unless it's put in my mouth.
भाऊ स्टडकेव्हला किती जण ओळखतात? भाऊ आणि बहीण स्टडकेव्हला. त्या रात्री मला जर्मनीहून 3 वेळा बोलवण्यात आले. त्यांचे बाळ मेले होते. त्यांनी विचारले, भाऊ ब्रॅणम, आम्ही तुम्हाला देवाच्या आत्म्याने मृतांना उठविताना पाहिले आहे. ते उपस्थित होते आणि त्यांनी ते पाहिले. पहा, आणि आम्ही जाणतो की आपण परमेश्वराचे संदेष्टे आहात, फक्त शब्द बोला. मी म्हणालो, ते माझ्या मुखात घातल्याशिवाय मी ते बोलू शकत नाही.
Come to Germany. I got it right quick. They phoned in. Got a jet plane that could bring me to Germany in 6 hours. An army jet. That would fly me to Germany to raise a dead baby. An army jet would take me over in 6 hours in Louisville. From Manson, Germany.
जर्मनीला या. मी लगेच उठलो आणि त्यांनी फोन केला. जेट विमान आहे जे तुम्हाला 6 तासात जर्मनीला घेऊन जाईल. एक लष्करी जेट विमान मला मृत मुलाला उठविण्यासाठी जर्मनीला घेऊन जाईल. एक लष्करी विमान मला लुईसविलेहून जर्मनीच्या मोंचेनपर्यंत 6 तासात नेईल.
I went in and got on my knees and I said, Father, what must I say? Speaking my mouth. He didn't answer me. I went out to the woods. I said, Father, what must I say? Put the words in my mouth. I'll go in vain if not. I went back, didn't answer me. Come in. Through the night I prayed, Lord, put the words in my mouth. Nothing answered.
मी तेथे गेलो आणि माझ्या गुडघ्यावर गेलो व म्हणालो, पित्या, मी काय बोललो पाहिजे? माझ्या मुखात शब्द घाल. त्याने मला उत्तर दिले नाही. मी जंगलात गेलो. मी म्हणालो, पित्या, मी काय बोललो पाहिजे? माझ्या मुखात शब्द घाल, नाहीतर माझे जाणे व्यर्थ होईल. मी परत गेलो. त्याने मला उत्तर दिले नाही. आत गेलो. रात्रभर मी प्रार्थना केली, प्रभू, शब्द माझ्या मुखात घाल. काहीही उत्तर दिले नाही.
Next morning my wife got up. As soon as she left the word, I stood up. She said, do not rebuke this. This is the hand of the Lord.
दुसऱ्या दिवशी सकाळी माझी पत्नी उठली. ती निघून जाताच तो शब्द मी उभा राहिलो. तो म्हणाला, याचा निषेध करू नको. हा परमेश्वराचा हात आहे. ओ
नाही, quickly to the phone. I cannot come. No, this is the hand of the Lord. I be forbidden. You see what power there is on that rebuke? When God said, don't you do that. For it's the hand of the Lord. Now Moses one time was told not to do something, went and done it anyhow. Remember? So I didn't go.
नंतर लगेच फोनवर, मी येऊ शकत नाही. नाही, हा परमेश्वराचा हात आहे. मला मनाई केली गेली. त्या निषेधात कोणती शक्ती आहे हे तुम्ही पहा. जेव्हा देव म्हणाला, तुम्ही तसे करू नका कारण तो परमेश्वराचा हात आहे. आता एकदा मोशेला असे करण्यास सांगण्यात आले की काही गोष्ट करू नको. गेला आणि तरीही ती केली. तुम्हाला आठवते? म्हणून मी गेलो नाही.
Now I can bring statements to show of four different people are pronounced dead by doctors after prayer and rebuke of death. See, we're standing there to rebuke that thing. And if God gave you power to do something, you better be careful what you're doing.
Amen.
You better be careful.
आणि मी डॉक्टरांच्या द्वारे मृत घोषित केलेल्या चार वेगवेगळ्या लोकांचे निवेदन आणू शकतो, प्रार्थनेनंतर आणि मृत्यूच्या निषेधानंतर. पहा, आपण तेथे त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी उभे आहोत. आणि जर देवाने आपल्याला काहीतरी करण्याची शक्ती दिली आहे तर आपण काय करीत आहात याबाबत सावध असा. पहा, हे चांगले आहे की आपण सावध. तो म्हणाला, करू नका.
I remember, that might not register with you so greatly, but to me it meant nothing. See, do not rebuke this. Real sweet, kind voice, about 6:30, I believe it was, 6:30 that morning, said, do not rebuke this. This is the hand of the Lord. I said, thank you, Father. Thank you, Lord. I will not do it. If he said, rebuke this, this is the enemy stepped in. I'd say, let's go. It would have been done.
आता लक्षात ठेवा, हे कदाचित आपल्यासाठी इतकी मोठी गोष्ट असणार नाही, परंतु माझ्यासाठी ती महत्वाची गोष्ट आहे. पहा, याचा निषेध करू नको. खरा, गोड, दयाळू आवाज. सुमारे 6:30. माझा असा विश्वास आहे की ते सकाळचे 6:30 होते. म्हणाला, याचा निषेध करू नकोस. हा परमेश्वराचा हात आहे. मी म्हणालो, पित्या, धन्यवाद, धन्यवाद देवा. मी हे करणार नाही. जर तो म्हणाला असता, याचा निषेध कर, हा शत्रू आत आला आहे, मी म्हणालो असतो, चला जाऊया. आणि ते केले गेले असते. जेव्हा फिनलँडमध्ये तो लहान मुलगा तेथे मृतावस्थेत चिरडला गेलेला पडलेला होता, त्याच्या शरीरात एकही हाड साबूत नव्हते. प्रभू म्हणाला की तो सैतानाचा हात आहे आणि म्हणाला, त्याचा निषेध कर. आणि मी म्हणालो, मृत्यू, तू त्याला पकडू शकत नाहीस. त्याला परत आण, त्याला सोडून दे.
Not even a broken bone in his body. That's the word of the Lord. I cannot use the word of the Lord till the word of the Lord comes to me.
तेथे त्याने त्याच्या पायावर उडी मारली, तसेच त्याच्या शरीरात एकही मोडलेले हाड नव्हते. हा परमेश्वराचा शब्द आहे. मी परमेश्वराचा शब्द वापरू शकत नाही जोपर्यंत परमेश्वराचा शब्द माझ्याकडे येत नाही.
But in the scripture the word of the Lord has given me commission to pray for these sick people. Give you commission to pray for them. Now the prayer of faith shall save the sick.
परंतु पवित्र शास्त्रात परमेश्वराच्या शब्दाने मला या आजारी लोकांसाठी प्रार्थना करण्याची सेवकाई दिली आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याची सेवकाई तुला देतो. आता विश्वासाची प्रार्थना आजाऱ्यास वाचवी. तुम्ही आपली मस्तके झुकवा. आपण प्रार्थना करूया. आपण त्यांतून जाताना आपण तो काय म्हणतो ते पाहूया. आपण ख्रिस्ती आहात का? आपण आहात, येशू तुम्हाला बरे करेल. असा तुमचा संपूर्ण मनापासून विश्वास आहे का? पोटाचा थोडा त्रास आहे बहीण, बरीच वर्षे यामुळे यातना सहन करीत आहेत. जर तुमचा विश्वास असेल तर आता तुम्ही बरे व्हाल. आता प्रभुदेवा, या तरुण स्त्रीला तू मदत केली नाहीस तर तिला मरावे लागेल. मी तिच्याकडे पाहत असतानाच आता मी तिच्यासाठी प्रार्थना करीत आहे. मला असे कोणतेही कारण दिसत नाही की तिने मरावे, आणि मी माझ्या आत्म्यात असे अनुभवत आहे की प्रभू, ही तुझी परवानगी दिलेली इच्छा आहे. आता मी त्याचा निषेध करीतो. सैताना, तिला सोड. येशू ख्रिस्ताच्या नावात ती बरी हो. या मंडळीकडे येवो आणि देवाच्या गौरवाची साक्ष देवो. आमेन. बाई, ते इतके सोपे आहे, तुम्ही बरे व्हाल. बंधू, यावर तुमचा विश्वास आहे काय? आपण बरे व्हाल असा आपला विश्वास आहे काय? आता जा, आपण जे खात होता ते खाण्यास सुरुवात करा, तेव्हा आपण बरे व्हाल. आता आपण जगाला एक तडाखा द्यावा आणि दुर्बल करावे ही अपेक्षा आहे. त्याने आपल्याला एक तडाखा दिला आणि आपल्याला दुर्बल केले आहे. आता स्वर्गाचा देव पापाचे मोचन देण्यासाठी त्याचा तडाखा जगापासून घेतो. त्याच नावाने आपल्याला पापांचे मोचन देऊ शकतो. तुमच्यापासून तो तडाखा काढून घेऊ शकतो आणि आपल्याला बरे करू शकतो. विश्वास ठेवा की तो त्या हृदयाचे ठोके चांगले करू शकतो. आपण तसे करा, आपण बरे व्हाल. प्रभू येशू, या गरीब बाईने आपले उर्वरित आयुष्य या खुर्चीवर घालवले पाहिजे आणि मग ती घेतली गेली पाहिजे. परंतु आम्ही मागत आहोत की सैतानाची ही शक्ती तिच्यापासून निघून जाओ. ती नेहमीप्रमाणे जगो आणि चालू लागो, आणि जशी ती होती तशी सामान्य राहू दे. आम्ही येशूच्या नावाने मागतो. आमेन. तुझा विश्वास आहे, हे पूर्ण झालेले काम आहे, ते झालेले आहे. काय मामला आहे? कोणत्याही भीतीशिवाय नाही, नव्हता. एकदा आपला कर्करोग बरा झाला होता. मुक्त हो, येशूला सर्व काही दे. प्रभू येशू, मी या बाईवर माझे हात ठेवितो आणि तिच्या आजाराला धमकावतो. मला माहीत आहे की ती ख्रिस्ती असून आत्म्याने जन्मलेली आहे. येशू ख्रिस्ताच्या अद्भुत नावाने मी ती तिच्यापासून काढून टाकतो. आमेन. प्रभुदेव, तिच्या अनमोल भावाकरिता मी येशूच्या नावात त्याच्या तारणासाठी प्रार्थना करतो. त्यावर उभे रहा. आमेन. केले जाईल. मुला, तू तुझे आरोग्य स्वीकारायला तयार आहेस? ठीक आहे, ते त्याच्या हातात गेले आहे. प्रभू येशू, या तरुणावर ज्याने म्हटले आहे की तुझ्याकडून तो त्याचे आरोग्य प्राप्त करण्यासाठी प्रार्थना करीतो. तुझा सेवक म्हणून मी येशू ख्रिस्ताच्या नावाने त्याच्यावर माझे हात ठेवतो. आमीन. आता आपण फक्त त्याच्या नावाचा धावा करा. आता मला नाही,
God comes to the Holy Church of the Living God, a church that's born of the Spirit God.
Amen.
A church that the Spirit of God lives in and makes itself known.
Amen.
And today by prayer, we deliver that woman from that institution.
Amen.
In the name of Jesus Christ, we pray.
Amen.
देवपित्या, एकुलता एक मुलाप्रमाणे जो एकदा आईच्या छातीवर टेकला, तिने त्याला थोपटले आणि त्याच्याबरोबर प्रार्थना केली. आणि जेव्हा तो लहान बालक होता तेव्हा त्याचा छोटासा हात धरला. आता सैतानाने तिला वेड्यांच्या संस्थेत ठेवले आहे. देवा, तो जिवंत देवाच्या पवित्र मंडळीमध्ये आला आहे. एक मंडळी जी देवाच्या आत्म्याने जन्म पावलेली आहे. एक मंडळी ज्यामध्ये देवाचा आत्मा राहतो आणि तो स्वतःची ओळख देतो. आणि आज प्रार्थनेद्वारे आम्ही त्या संस्थेपासून त्या बाईची सुटका करतो. येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो. आमीन. घरी जा, तू बरी झाली आहेस. आल्याबद्दल धन्यवाद. आपल्या आईसाठी मागितल्याबद्दल. तो खरा मुलगा आहे. हा तुझ्या सुटकेचा दिवस आहे. प्रभू येशू या तरुणीसाठी, तिच्या पतीच्या तारणासाठी आणि तिच्या घशाला मुक्त करण्यासाठी तिला ते येशू ख्रिस्ताच्या नावात प्राप्त हो, जो म्हणतो की या, आता यावर विश्वास ठेवा. आणि ते एक पूर्ण झालेले काम आहे. प्रभू, डॉक्टरांनी म्हटले आहे की प्रभू, ते तिच्या शरीरात आहे, तिच्या डोळ्यांत येत आहे. ती मुक्त होण्यासाठी या वेदीजवळ आली आहे. जेव्हा ही पवित्र मंडळी प्रार्थना करीत आहे, मी तिची सुटका येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो. ही पीडा तिचे शरीर सोडून जाईल. हे पूर्ण झालेले काम आहे. तिच्या मुलासाठी मी हा रुमाल आशीर्वादित करतो. त्याची श्रवण शक्ती आणि योग्य स्थिती त्याच्या कानात परत येऊ. आता मंडळी बोलते. आता मंडळी ख्रिस्ताचे गूढ शरीर आहे. आम्ही सर्व तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत. पहा, आम्ही नाही यापुढे जगात असल्याचा दावा करीत नाही. आम्ही कुठे जात आहोत याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्याबद्दल बोलत नाही. आम्हाला मार्ग सापडला आहे. आमचा जन्म त्या मार्गाने झाला होता. आम्ही जिवंत देवाची मंडळी, त्याचा एक भाग आहोत. अर्थात ती सर्व जगभर पसरलेली आहे, पण हा त्यांचा समूह आहे. आज आपण एकत्र त्याच्या नावामध्ये आलो आहोत. आम्ही जे त्याने सांगितले आहे ते करायला आलो आहोत. जेव्हा आपण एकत्र येतो तेव्हा तो काय प्रकट करू शकत नाही. आजारी लोकांसाठी प्रार्थना करा, त्यांच्यावर हात ठेवा, विश्वासाने केलेली प्रार्थना आजाऱ्यांस वाचवील. आपला हृदयरोग आपल्याला सोडून जाऊ. येशू ख्रिस्ताच्या नावाने मी मला देवाने दिलेल्या सेवकाचे पालन करतो.